मला हे ऐकून खूप बरे वाटते. हे चांगले आहे, बरे असे नेहमीच आहे. जसे मी अगोदर म्हटले, मी खूप आनंदी होतो जेव्हा ते मला म्हणाले आपण देवाच्या घरी जाऊया. मी विश्वास करीतो की दाविदाने एकदा हे विधान केले होते, देवाच्या घरात जाऊया. मला कोणतीही अशी जागा माहीत नाही जी देवाच्या घरापेक्षा अधिक चांगली असेल. तुम्हाला माहीत आहे का? आता आजच्या रात्री येथे जॉर्जिया मधले आपले काही मित्र आहेत. ते बहुतेक आजच्या रात्रीच्या जेवणानंतर घरी जाणार आहेत आणि नंतर आपण त्यांच्यातील काही जण येथे राहतील आणि जितक्या काही खोल्या आमच्याकडे आहेत त्या तुमच्यासाठी उघड्या आहेत. आणि नंतर बुधवारी रात्री आपण वचनाचा अभ्यास पुढे चालू ठेवू आणि जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी सुद्धा. आणि नंतर चटाकवा 6 तारखेला चालू होते. तर ज्या कोणी आपल्या सुट्टीच्या योजना आखल्या आहेत, आम्ही एक महान अद्भुत अशी वेळ चटाकव्याच्या वेळी अपेक्षितो. तिथेच आम्ही नेहमी इतका चांगला समय अनुभवितो. खूप जास्त लोकांची गर्दी नाही. कधी कधी आम्ही, मला वाटते तिथे आपण 10,000 लोक अगदी सहजरित्या सामावू शकतो. पण सामान्यत गेल्या वर्षी मला वाटते तेथे 7,000 पर्यंत लोक होते, असेच काहीतरी. ती जागा पूर्णपणे गच्च भरलेली होती, पण तेथे उभे राहण्यासाठी खूप जागा आहे आणि काही आसने जी ते बाहेर आणू शकतात. म्हणून आम्ही त्याची अपेक्षा करीत आहोत. आणि मला येथे बऱ्याच सेवक भावांना बघून आनंद झाला. मला येथे त्याचे नाव सुचत नाहीये. ते सुवार्ता प्रचारक आहेत, भाऊ ह्युम्स आणि बहीण ह्युम्स. काय येथे तुम्ही आहात तेथे बसलेले आणि छोटी मंडळी, त्यांना इथे बघून आम्हाला आनंद होतो. एक सुवार्ता प्रचारक, दुसरेही भाऊ पॅट, भाऊ डॉल्टन आणि ओ पुष्कळ असे भाऊ बिलर आणि भाऊ कॉलिन्सला थोड्या वेळा अगोदर मी पाहिले. आणि ओ त्या सर्वांची नावे घेणे कठीण आहे, पण आम्ही तुम्हाला येथे देवाच्या घरात पाहताना खूप आनंदी आहोत. आम्ही देवाचे वचन शिकवित असताना माझ्याबरोबर प्रार्थना करण्यासाठी हे महान मौल्यवान भाऊ नेविल जे माझ्या मागे बसले आहेत. चार्ली, तुम्हाला आणि बहीण नीलीला आजच्या रात्री येथे बघून आनंद झाला. आणि छोटी मंडळी, हे आणि बायबलचा अभ्यास हा सामान्यत एक खूप ओ भाऊ वेल्स, मी केवळ तुम्हाला शोधत होतो. आता तुम्ही तेथे मागे बसलेले मला दिसत आहात. बायबलची शिकवणूक ही सामान्यत अनिश्चित स्वरूपाची आहे. थोडेसे तुम्हाला माहीत आहे, जसे आपण म्हणतो हे बर्फाच्या पातळ लादीवरून चालण्यासारखे आहे. पण आम्हाला असे वाटते की या वेळेला हे चांगले असेल की मंडळीला जसे मला वाटते पूर्ण समजुतीमध्ये आणणे की तिचे ख्रिस्तामध्ये काय स्थान आहे. आणि कधी कधी मला वाटते की प्रचार करणे खूप अद्भुत आहे, पण मी विश्वास करीतो भाऊ बिलर की कधी कधी शिकवण देणे हे त्याच्या पलीकडे जाते. कृपा करून विशेष करून मंडळीसाठी. आता प्रचार हा सामान्यत पाप्याला पकडतो, त्याला वचनाने दोषाखाली आणतो. पण शिकवणूक मनुष्याला त्याची जागा दाखविते की तो कोण आहे. आणि जोपर्यंत आपली जागा कुठे आहे हे आपण जाणत नाही तोपर्यंत आपण खऱ्या प्रकारे विश्वास करू शकत नाही. आता जर या चांगल्या भूमीच्या संयुक्त राष्ट्रांनी मला रशियामध्ये या राष्ट्राचा राजदूत म्हणून पाठवले, तर मग जर त्यांनी मला अधिकृतपणे रशियामध्ये पाठवले आहे तर संयुक्त राष्ट्रांची सर्व सत्ता माझ्या पाठीशी आहे. जर माझी ओळख एक राजदूत अशी असेल तर माझा शब्द हा संयुक्त राष्ट्राच्या शब्दा इतकाच महत्वाचा आहे. आणि मग जर देवाने आपल्याला त्याचे राजदूत म्हणून पाठविले आहे, सर्व सत्ता जी स्वर्गामध्ये आहे, सर्व जो देव आहे, त्याचे सर्व दूत आणि त्याची सर्व सत्ता आपल्या शब्दामागे उभी राहते. जर आपण योग्य प्रकारे अभिषेक केलेली लोकांमध्ये पाठविलेले संदेशवाहक असू तर देवाला वचनाचा सन्मान करणे आहे, कारण त्याने इतक्या दृढपणे लिहिले आहे की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधेन, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते मी स्वर्गात मोकळे करीन, आणि मी तुम्हाकडे स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देतो. इतकी महान वचने त्याने मंडळीला दिली आहेत. आणि मी त्या दिवसांनंतर, मला वाटते तुमच्यातील बरेच जण आजच्या सकाळी येथे ऐकण्यासाठी हजर होते, जेव्हा मी बघितलेला स्वर्गाचा दृष्टांत मी माझ्या नम्र व सरळ मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. कोणीही जे काही त्यांना देवाने सांगितले ते त्यांनी मला सांगितले, त्यावर मी कधीही कोणत्याही प्रकारे संशय घेणार नाही. मी त्यावर विश्वास करीन. जरी ते मला वचनात दिसले नाही, मला तरीही त्या भावाच्या शब्दावर विश्वास केला पाहिजे. मी कदाचित बायबलवरच विश्वास करीन, पण मी असा विश्वास करीन की कदाचित भावाचा असा काहीतरी गैरसमज झाला असेल की त्याने ते वचनात थोडेसे काहीतरी मिश्रण केले, आणि तरीही मी त्याला माझा भाऊ म्हणून विश्वास करीन. आणि जर काही असे आहे जे माझ्या हृदयात जळत आहे, आणि मी आशा करीतो की ते मला येणाऱ्या वर्षात कधीही सोडणार नाही, की जे मागील आठवड्याच्या रविवारी सकाळी घडले ते मी कधीही विसरणार नाही. त्याने मला काहीतरी असे केले आहे ज्याने माझ्या जीवनात क्रांती झाली आहे. मी भीत नाही. मला मरणाची थोडीही भीती नाही. मरण काहीच भयप्रय नाही, आणि ते तुमच्यासाठीही नाही. जर तुम्हाला काही समजले असेल, आता कदाचित जर तुम्हाला समजण्यासाठी याचा अनुभव घ्यावा लागेल, कारण कोणत्याही प्रकारे हे समजावणे अशक्य आहे. तुम्हाला शब्द सापडू शकत नाही, कारण ते इंग्रजी शब्दकोशांत नाही आणि कोणत्याही शब्दकोशात नाही, कारण ते अनंत काळात आहेत. काल नाही, उद्या नाही, हा सर्व वर्तमान काळ आहे. आणि हे असे नाही की मला खूप बरे वाटते आणि एक तासानंतर मला विशेष बरे वाटत नाही आणि एक तासानंतर पुन्हा बरे वाटते. हा नेहमी वर्तमान काळ आहे. पाहिले, कधीच थांबणे नाही, केवळ ती उत्कृष्ट शांती, काहीतरी असेच. आणि तेथे पाप असू शकत नाही, तेथे द्वेष असू शकत नाही, तेथे आजार असू शकत नाही, तेथे त्या स्वर्गीय किनाऱ्यावर काहीच पोहोचू शकत नाही. आणि जर माझ्याकडे विशेषाधिकार असता की मी हे बोलू शकलो असतो, पण कदाचित तो माझ्याकडे नाही. जर माझ्याकडे तो नाही, तर मी प्रार्थना करीतो की देव मला क्षमा करो. पण जर माझ्याकडे ती संधी आहे आणि देवाने मला काहीतरी पाहण्यास पकडले असेल, तर मी त्याला पहिला स्वर्ग अशी संज्ञा देईन. आणि नंतर मी जे बायबलमध्ये आहे त्यावर विश्वास करतो. मला वाटते तो पॉल होता ज्याला तिसऱ्या स्वर्गात उचलले गेले होते. आणि जर या पहिल्या स्वर्गात इतके विस्मयकारक होते, तर त्या तिसऱ्या स्वर्गात काय असेल यात काहीच आश्चर्य नाही की तो त्याविषयी 14 वर्षे बोलू शकला नाही. त्याने म्हटले की त्याला माहीत नव्हते की तो शरीरामध्ये होता की शरीराविरहित होता. त्या महान प्रेषिताबरोबर मी त्याच्या कार्यालयाचा सहभागी होऊ इच्छित नाही, किंवा आपल्याला त्याच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करीत नाही, पण मी त्याच्याबरोबर म्हणू शकतो, मला माहित नाही की मी शरीरात होतो की शरीराबाहेर. एकच गोष्ट की जितक्या वास्तवतेने मी तुम्हाला आता बघत आहे तितकेच ते वास्तविक होते. आणि मी नेहमी याबद्दल आश्चर्य व्यक्त करायचो की जर मी निघून जाईन आणि मला एक छोटा ढग तरंगताना दिसेल, एक आत्मा, आणि म्हणेल ते पहा तेथे भाऊ आणि बहीण, ते चार्ली आणि नेव्हिल आहे, ते भाऊ आणि बहीण स्पेन्सर तेथून जात आहेत. याने मी नेहमी गोंधळात पडायचो. जर माझे डोळे कबरेत कुजत आहेत आणि क्षय पावत आहेत, जर माझे कान ऐकण्यासाठी येथे नाहीत आणि माझे पूर्ण रक्त गेले आहे आणि त्यांनी त्या जागी मसाला किंवा सुगंधी द्रव्य भरले आहे आणि ते पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये आहे, आणि माझी मानसिक कार्यक्षमता, माझ्या मेंदूच्या पेशी या सर्व गेल्या असतील तर मी एका तरंगत असलेल्या आत्म्यापेक्षा अधिक काय आहे? आणि हे मला अवघड वाटायचे. मला हे बोलण्यास किती आवडेल, हॅलो भाऊ पॅट, अरे तुला बघून खूप चांगले वाटले, हॅलो भाऊ नेवेल, मला तुला बघून किती बरे वाटले. पण मी विचार केला, बरे जर मला बघता यावे म्हणून माझ्याकडे काही नसेल, बोलण्यासाठी कोणते तोंड नाही, ते कुजले आहे, ते धूळ आहे, तर मी हे कसा बोलू शकेन, हॅलो भाऊ पॅट, हॅलो भाऊ नेवेल आणि असे काही, अरे चार्ली. परंतु आता मला माहीत होते की ते चुकीचे आहे, कारण वचनात असे लिहिले आहे जे मी म्हणतो की हे प्रतिकूल नाही. कारण जरी हे पृथ्वीवरील निवास मंडप नष्ट करण्यात आले, आमच्यासाठी एक अगोदरच वाट पाहत आहे. दुसरे निवास मंडप ज्याला डोळे, कान, ओठ, मानसिक कार्यक्षमता आहे. जर हे पृथ्वीवरील निवासस्थान नष्ट करण्यात आले, त्याला एक शरीर आहे ज्याला मी स्पर्श करू शकतो, बोलू शकतो. आणि आता हे माझ्याकडे आले, केवळ आता, की मोशे मरण पावला होता व एका खून नसलेल्या कबरेत 800 वर्षे होता, आणि एलिया 500 वर्षा अगोदर स्वर्गात गेला होता, परंतु रूपांतराच्या डोंगरावर ते येशू बरोबर बोलताना आढळले. समुएल मरून कमीत कमी 3 ते 5 वर्षे झाली होती, आणि एंदोर येथील भूतविद्या प्रवीण स्त्रीने त्याला बोलाविले, आणि ती पालथी पडली, आणि ती म्हणाली, आपण मला फसविले कारण आपण स्वतः शौल आहात. ती म्हणाली, कारण मी दैवते पाहते. ती एक अधर्मी होती. तुम्ही पहा, मला दैवत्वर येताना दिसत आहे. आणि शौल त्याला अजून पाहू शकला नव्हता, आणि तो म्हणाला, त्याचे स्वरूप कसे आहे, मला त्याचे वर्णन करून सांग. म्हणाली, तो बारीक आहे आणि त्याने झगा घातला आहे. म्हणाला, तो शमुएल संदेष्टा आहे, त्याला येथे माझ्या समोर आण. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे लक्षात घ्यावे, शमुएलाने त्याच्या व्यक्तिमत्वातील काहीही गमाविले नव्हते. तो अजूनही संदेष्टा होता. त्याने शौलाला दुसऱ्या दिवशी काय घडणार ते बरोबर सांगितले. तर तुम्ही पहा, मरण आपल्याला पूर्णपणे कमी करत नाही, की ज्या प्रकारे आपण कबरेवर रडतो आणि आक्रोश करतो आणि शोक करतो, ते केवळ आपली राहण्याची जागा बदलते. ते आपल्याला एका जागेतून घेते. वय काय आहे? जर मी अजून एक तास जगलो तर मी खूप 16 वर्षे वयाच्या व्यक्तीपेक्षा जास्त जगेन. मी खूप 5 वर्षे वयाच्या व्यक्तीपेक्षा जास्त जगेन. वय काहीच नाही. आपण इथे एका उद्देशासाठी आहोत, काहीतरी करण्यासाठी. बरे, आता येथे बसलेल्या बऱ्याच सुंदर चेहऱ्याच्या माता, त्यातल्या काही 60 किंवा 70 वर्षाच्या आहेत, म्हणतील, बरे मी काय केले आहे भाऊ ब्रॅनम, तुम्ही तुमची मुले वाढविली, तुम्हाला जे करणे होते ते तुम्ही केले आहे. कदाचित येथे बसलेला कोणी वृद्ध पिता म्हणेल, बरे मी शेतात नांगरणी केली, मी हे केले आहे, मी कधीच प्रचार केला नाही, पण तुम्ही बरोबर तेच केले जे करण्यासाठी देवाने तुम्हाला पाठविले. तुमच्यासाठी ती जागा आहे. काल एका वृद्ध डॉक्टरांबरोबर बोलत होतो. ते माझ्या डॉक्टर मित्रांपैकी एक जीवलग मित्र, साधारण 81 वर्षाचे, आणि त्यांची मेहुणी आजच्या रात्री येथे मंडळीत आहे, आणि ती केवळ एक तरुणी थोडी त्यांच्याविषयी चिंतित आहे. आणि मी त्यांना बघण्यासाठी गेलो होतो, आणि जसे मी त्यांच्या बरोबर बोलण्यास सुरुवात केली ते खुलले. त्यांनी मला एका शिकारीच्या सहलीविषयी सांगितले, जी त्यांनी खूप वर्षा अगोदर कोलाराडो येथे केली होती. तोच देश जेथे मी शिकार करतो. ते तितकेच हुशार आणि तेजस्वी होते. आणि मी म्हणालो, डॉक्टर तुम्ही कधीपासून सराव करीत आहात? ते म्हणाले, जेव्हा तो दूध पित होतास तेव्हापासून. आणि त्यापेक्षाही अगोदर मी म्हणालो. आणि खूप वेळा तर ते म्हणाले, माझी बाबा गाडी घेऊन, माझी खोगीर माझ्या घोड्यावर ठेवून मी सराव करण्यास गेलो आहे. मी छोटीशी पिशवी घ्यायचो आणि चालू लागायचो आणि मी म्हणालो होय, खाडीच्या किनाऱ्यावरून पहाटे 2 वाजता तुमचा प्रकाश झोत घेऊन एखादे घर शोधण्यासाठी जेथे एखाद्या छोट्या मुलाचे पोट दुखत आहे किंवा एखादी आई प्रसूती वेदनेत आहे हे बरोबर आहे. आणि मी म्हणालो तुम्हाला माहित आहे डॉक्टर, मी विश्वास करीतो की अशा प्रकारे सेवा करणाऱ्या चांगल्या वृद्ध डॉक्टरांसाठी देवाने नाशवंत व अमरत्व दुभांगणाऱ्या या रेषेपलीकडे एक जागा ठेवली आहे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले व ते रडू लागले. त्यांनी त्यांचे कमजोर हात वर उचलून म्हटले, भावा मी तशीच आशा करतो. या देशापलीकडे देव मनुष्याच्या आत्म्याचा न्याय तो जसा आहे त्याप्रमाणे करतो. मग मी त्यांना हे समाधानकारक वचन दिले, अनेक वेळा त्या काळ्या चिखलमय शेताची नांगरणी करीत रात्रीच्या वेळी कोणाची तरी मदत करण्यासाठी कधी कधी मोबदल्यात 1 पैसा देखील मिळाला नाही, पण हे सर्व ठीक आहे. मी म्हणालो येशूने वचनात म्हटले, दया करणारे धन्य कारण त्यांच्यावर दया केली जाईल. आणि हे सत्य आहे. आणि आजच्या रात्री जर देवाने संमती दिली तर आम्हाला मंडळीला या 3 धड्यांमध्ये ठेवायचे आहे. आपण कोण आहोत, हे कसे आणि काय म्हणून पहावे. आपण पौलाने इफिसकरास पाठविलेल्या पत्रातील 1 अध्यायातून सुरुवात करणार आहोत आणि 1-3 अध्याय आपण घेणार आहोत. आपल्या पुढच्या अभ्यासात जर शक्य झाले तर 1 अध्याय संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न करीन. आज रात्री, बुधवारी आणि पुढच्या रविवारी सकाळी इफिसकरास पत्र 1 अध्याय. आता आपण अभ्यास करीत असता मला हे सांगायचे आहे की इफिसकरांस पत्र हे पुस्तक जुन्या करारातील यहोशवाच्या पुस्तकाशी पूर्णपणे समांतर आहे. आता लक्षात ठेवा, जर आम्ही तुमच्या शिकवणुकीच्या थोड्याशा दूर गेलो तर काही वेळेपुरते आम्हाला सांभाळून घ्या. आपण ते उघडण्या अगोदर आपण सर्वजण आपली डोके नमवून त्याच्याकडून मदतीसाठी प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र व वंदनीय अति पवित्र लेखाकडे येत आहोत, जो सर्व आकाश आणि पृथ्वीहून जास्त सुरक्षित आहे, कारण आम्ही या बायबल म्हटलेल्या पुस्तकांतील वचनात वाचतो की आकाश आणि पृथ्वी दोघेही नष्ट होतील पण माझा शब्द कधीही पडणार नाही. मग या पवित्र क्षणात जेव्हा मी आजच्या रात्री या व्यासपीठावर आलेलो असताना तुझ्या रक्ताने विकत घेतलेल्या या मौल्यवान अतिप्रिय लोकांपुढे जे आजच्या रात्री येथे त्यांना शक्य असलेल्या प्रत्येक आशेला घट्ट पकडून जो प्रकाश येणार आहे त्याला धरून ठेवण्यासाठी आजच्या रात्री तो इतका पुरेसा असो की प्रत्येक विश्वास करणाऱ्याला त्याची जागा दिसो आणि प्रत्येक जण जो अजूनही या भव्य सहभागीतेत आला नाही तो राज्यासाठी झटो प्रभू. आणि दरवाजा तोपर्यंत ठोकत राहो जोपर्यंत द्वारपाळ दरवाजा उघडत नाही, हे मान्य कर प्रभू. आम्ही इथे वाचत आहोत जेथे या बायबलचा खासगी अनुवाद लावला जात नाही. देव करो आणि असे न हो की मी तुझा सेवक किंवा कोणत्याही दुसऱ्या सेवकाने वचनाला स्वतःचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा. आम्हाला केवळ ते वाचू दे आणि जसे ते लिहिले आहे तसाच त्यावर विश्वास करू दे. आणि विशेष करून आम्ही कळपाचे मेंढपाळ, आम्ही पाळक जे एक दिवस पलीकडे त्या सुंदर देशात छोट्या कळपासोबत एकत्र येऊ आणि प्रभू येशूच्या उपस्थितीत उभे राहू. आणि पॉल आणि पेत्र आणि लूक आणि मार्क आणि मत्तय यांच्या वेळेची पिढी वर येताना पाहू आणि त्यांच्या गटासोबत न्याय होताना पाहू. देवा, होऊ दे की मी 10 दशलक्ष पारितोषिके तुझ्या पायाजवळ ठेवू शकेन आणि नम्रपणे रांगत वर येऊन व माझे हात तुझ्या मौल्यवान पायाजवळ ठेवून म्हणे, प्रभू ते तुझे आहेत. ओ देवा, आम्हाला जोमाने तुझ्या आत्म्याने आणि तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या चांगुलपणाने भर. आणि हो दे की आम्ही ज्याप्रमाणे त्या कवीने खूप वर्षा अगोदर आपल्या कवितेमध्ये व्यक्त केले आहे, मरणाऱ्या प्रिय कोकरा तुझ्या मौल्यवान रक्ताचे सामर्थ्य कमी न हो. जोपर्यंत देवाची सर्व मुक्त केलेली मंडळी पापापासून वाचत नाही आणि जेव्हापासून विश्वासाने मी तो झरा पाहिला ज्याचा पुरवठा तुझ्या वाहणाऱ्या जखमेंतून होता, तेव्हापासून प्रेम परत विकत घेणे हाच माझा विषय आहे आणि मरणापर्यंत राहील. नंतर एका थोर व खूप गोड गीतामध्ये तो पुढे म्हणतो, जेव्हा ही गरीब बोबडी व अडखळत बोलणारी जीभ कपरेमध्ये शांतपणे पडेल तेव्हा मी जतनासाठी तुझ्या सामर्थ्याबद्दल गाईन. मग कबर तुझ्या मुलांसाठी कोणते स्मरण ठरू शकत नाही, ती केवळ एक आरामाची जागा किंवा लपण्याची जागा आहे जेथे हे नाशवंत अमरत्व परिधान करील. प्रभू, जसे हे आमच्यासाठी वचनात दिले आहे तसे आजच्या रात्री आम्हाला सरळपणे दिसू दे, आम्हाला समज दे आणि आम्हाला आमच्या कर्तव्यपदी ठेव की जेणेकरून आम्ही तू येईपर्यंत विश्वासाने सेवा करू. आम्ही हे येशूच्या नावात आणि त्याच्यासाठी मागतो. आमेन. आता जसे मी नुकताच म्हणत होतो, मी माझ्या मते इफिस करास पत्र हे पुस्तक नवीन करारातील महान पुस्तकांपैकी एक आहे. ते आम्हाला तेथे सोडते जेथे काल्विनवाद त्या टोकावर बाद होतो आणि आर्मेनियमवाद करणारेही दुसऱ्या टोकाला बाद होतात, परंतु इफिस करासचे पुस्तक एकत्रित करणे आणि मंडळीला तिच्या जागी वसविणे. आता मी याची तुलना यहोशवा बरोबर केली आहे. जर तुम्ही लक्षात घेतले, इस्रायल इजिप्त मधून बाहेर काढण्यात आले आणि तेथे त्यांच्या प्रवासाचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा मिसर सोडणे होता, नंतरचा टप्पा रानात भटकणे हा होता आणि नंतरचा टप्पा कनान होता. आता कनान हजार वर्षे राज्याचा काळाला दर्शवित नाही, तो केवळ विजय मिळविणाऱ्या काळाला दर्शवितो, विजय प्राप्त करण्याचा कालखंड. कारण कनानामध्ये त्यांनी हत्या केली आणि जाळले आणि शहरे घेतली आणि हजार वर्षे राज्याच्या काळात मरण नसणार. पण अजून एक गोष्ट ते करते, ती म्हणजे ते नीतिमान ठरविते. त्यांनी मोशेवर विश्वास ठेवून ते इजिप्त मधून निघाले तेव्हा अग्निस्तंभाखाली पवित्रकरण आणि राणामध्ये कोकऱ्याच्या यज्ञासंबंधी प्रायश्चित्त आणि नंतर अभिवचन दिलेल्या देशामध्ये प्रवेश करणे. आता नवीन करारातील विश्वासणाऱ्यांसाठी कोणता प्रदेश अभिवचन म्हणून दिला आहे? पवित्र आत्मा हा अभिवचन आहे. कारण शेवटच्या दिवसांत असे होईल, योएल 2:28, की मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील आणि तुमचे दास व दासी यावरही मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ते भविष्य सांगतील. मी वर आकाशांत चिन्हे दाखवीन आणि पृथ्वीवर अग्निस्तंभ आणि धुराचे लोळ आणि बाष्प. आणि पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याचा मजकूर घेतला व प्रचार करून म्हटले, तुम्हांतील प्रत्येक जण तुमची पापे पुसली जावी म्हणून पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या, पाप मोचनासाठी क्षमा व्हावी म्हणून, सर्व उल्लंघनाची कामे परत घेतली जावी म्हणून. तुमच्या लक्षात आले का, यहोशवा त्यांनी यार्दिन पार करण्याअगोदर यहोशवाने म्हटले, छावणींतून जा आणि तुमची वस्त्रे स्वच्छ करा आणि तुम्ही प्रत्येक जण स्वतःला पवित्र करा आणि कोणीही मनुष्य आपल्या स्त्रीकडे न जावो, कारण तीन दिवसात तुम्ही परमेश्वराचे गौरव पाहाल. पहिले वचन वारशाने मिळण्याची ही एक प्रक्रिया आहे. आता इस्रायलसाठी वचन हे होते जे आब्रामाला देवाने दिले होते की पॅलेस्टाईनचा प्रदेश कायमचा त्यांच्या ताब्यात येईल आणि ते नेहमीचे याच प्रदेशात राहणार होते. आता ते या वचनदत्त देशात तीन टप्प्यामध्ये येत आहेत. आता पहा याचे दर्शक नवीन करारात परिपूर्णरित्या आहे. आता जसे मी सांगितले हे तुमच्या काही विचारांना पटणारे नाही. तुमच्यातील काही मौल्यवान नाझरीन लोक देवाची मंडळी आणि सर्व याने तुम्ही दुःखू नका, पण केवळ त्या जवळून पहा आणि त्याचे दर्शक पहा. पहा आणि जाणा की प्रत्येक ठिकाणी हा कसा बिनचूक टोला मारते. तेथे तीन त्यांच्या प्रवासाचे तीन टप्पे होते आणि येथे या प्रवासाचे तीन टप्पे आहेत, कारण आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे न्याय ठरविले गेलो आहोत. मिसर देशाचा त्याग करून बाहेर आलो आणि नंतर आपल्याला त्याच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे पवित्र करण्यात आले आणि आपण यात्री करू आणि तात्पुरते येथे राहणारे झालो. आणि आपण दावा करीतो की आपण त्या प्रदेशाच्या शोधात आहोत, एक नगरी जी येत आहे किंवा वचनदत्त देश आहे. आणि अशाच प्रकारे इस्रायली लोक राहण्यात तात्पुरते होते. त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती. ते अग्निस्तंभाला अनुसरून रात्री मागून रात्री प्रवास करीत होते, पण शेवटी ते वचनदत्त देशात आले जेथे ते स्थायिक झाले. विश्वासणाराही याच टप्प्यात येतो. त्याला प्रथम जाणीव होते की तो एक पापी मनुष्य आहे. मग तो पाण्याद्वारे वेगळा केला जातो, पाण्याच्या स्नानाने, रक्ताद्वारे आणि किंवा वचनाद्वारे पाण्याच्या स्नानाने, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याने, विशेष करून मग विश्वासाद्वारे न्याय ठरविला जातो. तो त्याचा भागीदार बनतो आणि ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर समेट घडतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा होतो, स्वतःला या प्रवासात वगळतो. तुम्हाला हे समजले का? प्रवासामध्ये मग तो एक तात्पुरता येथे राहणारा प्रवासी व यात्रीकरू बनतो. तो कोणत्या ठिकाणाच्या प्रवासामध्ये आहे? एक अभिवचन जे देवाने दिले. इस्रायल लोकांना अजून अभिवचन मिळाले नव्हते, परंतु ते प्रवासामध्ये होते. आणि न उभारता कृपया हे समजून घ्या, इथेच तुम्ही नाझरीन आणि पिलिग्रेम होलीनेस आणि तुम्ही सर्व चुकता, कारण इस्रायल लोक जेव्हा कादेश बर्ना येथे आले, जेव्हा हेर तेथे जाऊन आले व म्हणाले तो प्रदेश अद्भुत आहे, पण त्यातले काही परत आले आणि म्हणाले आपण तो घेऊ शकत नाही कारण त्या शहराभोवती तटबंदी आहे वगैरे वगैरे. परंतु यहोशवा व कालेब उभे राहिले आणि म्हणाले आपण तो घेण्यासाठी समर्थ आहोत. त्यांच्या अगोदरच स्वाक्षरी करून दस्तऐवज केलेल्या विधानामुळे त्यांनी कृपेच्या दोन कार्यावर विश्वास केला, न्यायीपण आणि पवित्रकरण, आणि ते अजून पुढे जाऊ शकले नाहीत. आणि ऐका, ती पूर्ण पिढी रानामध्ये नाश पावली. दोन जणांऐवजी जे वचनदत्त देशात गेले आणि पुराव्यानिशी आले की ते एक दैवी शरीर होते आणि आपण तो घेण्यासाठी समर्थ आहोत कारण ते देवाचे वचन होते. आणि लोकांनी पवित्र आत्मा घेणे, अन्य भाषा बोलणे, देवाचे सामर्थ्य स्वीकारणे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, चिन्हे, आश्चर्य, चमत्कार हे स्वीकारण्याऐवजी त्यांना असे वाटले की या सर्वामुळे त्यांची पारंपरिक शिकवण खंडित पडेल. आणि त्यांचे काय झाले? त्या प्रदेशामध्ये नाश पावले. हे बरोबर आहे. परंतु कालेब आणि यहोशवा सारखे विश्वासी जे वचनावर चालत होते ते त्या प्रदेशामध्ये गेले आणि मालकी करून तो प्रदेश घेतला व तेथे स्थायिक झाले. आणि आपण न्यायीपण, पवित्रकरण यावर थांबत नाही. आपण पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यापर्यंत जाऊया. त्याने आपल्याला पापी जीवनांतून शुद्ध केले म्हणून आपल्याला तेथेच थांबायचे नाही. पण आता मी जोर देतो एका स्थानामध्ये उभे राहण्यासाठी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या अभिवचनावर, कारण पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हटले कारण हे अभिवचन तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या मुला बाळांसाठी आहे, आणि जे दूर आहेत त्यांच्यासाठी आणि जितक्यांना आपला देव प्रभू बोलावितो तितक्यांसाठी आहे. तर मग येथे इफिसकरास पत्र आपल्याला यहोशवाप्रमाणे एका स्थानावर ठेवते. तुम्ही लक्षात घ्या, त्या प्रदेशापलीकडे जाऊन तो प्रदेश काबीज केल्यानंतर यहोशवाने त्या देशाची वाटणी केली. एफ्राईम इथे, मनश्शे इथे आणि हा येथे, गाद येथे, बन्यामीन येथे, त्याने त्या प्रदेशाची वाटणी केली. आणि लक्ष द्या, ओ याने आमची हृदय पेटत आहे. तेथील प्रत्येक इब्री माता ज्यावेळी त्या बालकांना जन्म देत असे, ती प्रसूती वेदनेत असताना त्या जागी बोलत असे की तिच्या बाळाची जागा वचनदत्त देशात कुठे असेल. ओ हा एक महान अभ्यास आहे. जर आपण यामध्ये अधिक सविस्तर बघितले, त्यासाठी आपल्याला तासन तास लागतील. कधीतरी एका दिवशी जेव्हा आपल्या चर्चची डागडुजी पूर्ण होईल, मला येऊन चांगले एक किंवा दोन महिने घेण्यास आवडेल, केवळ यावरच शिकविण्यासाठी. पहा, जेव्हा ते त्यांच्यातील प्रत्येक आई जेव्हा ती प्रसूती वेदनेत असताना हाक मारी, एफ्राईम, तेव्हा ती त्याचे पाय तेलामध्ये कोणत्या जागी असणार हे ठरवी. आणि अशाच प्रकारे ते सर्व जेथे कुठे ते असत, आणि यहोशवा हे जाणत नव्हता, परंतु प्रेरणेने पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली वचनदत्त देशात गेल्यानंतर प्रत्येक मनुष्याला वचन दिले, अगदी तेच जे पवित्र आत्मेने जन्माद्वारे अभिवचन दिले होते. हे कसे आहे की देवाने मंडळीमध्ये काहींना प्रसूती वेदनेत ठेवले आहे. ओ कधी कधी त्या खूप भयानक होतात. जेव्हा मंडळी बाहेरील जगाच्या छळाखाली कन्नते, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते की पवित्र आत्म्याचे वचन आपल्यासाठी तितकेच खरे आहे जितके पेंटिकॉस्टच्या वेळेला होते, कसे ते प्रसूती वेदनेत कन्नतात व रडतात. परंतु जेव्हा ते जन्म घेतात आणि देवाच्या राज्यातील स्थानात जन्म घेतात, तेव्हा पवित्र आत्मा मंडळीत काही प्रेषित, काही संदेष्टे, काही शिक्षक, काही पालक, काही प्रचारक असे करतो. आणि नंतर तो तुम्हाला अन्य भाषेत बोलणे, अन्य भाषेत बोललेल्याचा अर्थ सांगणे, ज्ञान, शहाणपण, भरे करण्याचे दान, सर्व प्रकारचे चमत्कार अशी दाने देतो. मंडळी कुठे आहे आता हे करण्यामागे माझा हा उद्देश आहे. मंडळी नेहमी दुसऱ्या कोणाचा तरी कोपरा घेण्याचा प्रयत्न करते, पण तसे करू नका. जर तुम्ही मनुष्य असाल तर तुम्ही एफ्राईमच्या कोपऱ्यात कधीच मका उगवू शकत नाही. तुम्हाला ख्रिस्तामधील तुमचे स्थान घेणे आहे. ओ ते खूप खोल आणि संपन्न होते. जेव्हा आपण इथे येतो ते कसे काय की देव मंडळीमध्ये एकाला अन्य भाषेत बोलण्याचे दान देतो आणि दुसऱ्याला. आता आपल्याला अनेक वेळा शिकविले गेले आहे आपण सर्वांना अन्य भाषेत बोलले पाहिजे, हे चुकीचे आहे. आपल्या सर्वांना हे केले पाहिजे नाही, आपल्याला करणे नाही. त्या सर्वांनी एकच गोष्ट केली नाही, प्रत्येक जण प्रत्येकाला तो देश प्रेरणेने दिला आणि विभागला होता. आणि प्रत्येक जण मी तुम्हाला वचन घेऊन हे अगदी बरोबर दाखवू शकतो की त्याने प्रत्येकाला ते ज्या स्थानात असायला हवे होते तेथेच ठेवले. हे कसे काय की दोन अर्ध्या वंशांना नदीच्या पलीकडे राहणे होते आणि कशा प्रकारे त्यांच्या मातांनी त्यांच्या जन्माच्या वेळी हे ओरडून सांगितले. आणि हे कसे की प्रत्येक जागा निश्चित केली होती. आणि आता जेव्हा तुम्ही आत आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही युद्धापासून मोकळे आहात. तुम्हाला अजूनही तुम्ही उभ्या असलेल्या भूमीच्या प्रत्येक इंचासाठी लढणे आहे. तर मग पहा, कनान हे महान स्वर्गाचे प्रतीक नव्हते, कारण तेथे युद्ध आणि संकटे आणि खून आणि झगडे आणि सर्व काही होते. परंतु ते याचे प्रतीक आज हे आहे की आपले चालणे हे परिपूर्ण असायला हवे. तिथेच आज मंडळी आज अपयशी ठरत आहे त्या चालण्यामध्ये. तुम्हाला हे ठाऊक आहे का की तुमची स्वतःची वर्तणूक दुसऱ्या कोणाला तरी आरोग्य मिळण्यापासून बाहेर करू शकते. तुमची गैरवर्तणूक, तुम्हा विश्वासणाऱ्याची न कबूल केलेली पापे मंडळीला कडूपणे अपयशी होण्यास कारणीभूत ठरू शकते. आणि न्यायाच्या दिवशी तुम्ही त्यासाठी पूर्णपणे जबाबदार असाल. ओ तुम्ही म्हणाल, आता एक मिनिट थांबा भाऊ ब्रॅनम, बरे
ते सत्य आहे याबद्दल विचार करा.
यहोशवाला त्याने ओलांडून त्या प्रदेशात गेल्यावर देवाने त्याला अभिवचन दिले की फक्त विचार करा, एकही मनुष्य न गमाविता, एकही ओरबाडा न येता, एकाही पारिचारिक किंवा प्रथमोपचार किंवा एक पट्टीचीही गरज न भासता पूर्ण मोहीम लढण्यास सांगितले. आमेन. देवाने म्हटले तो प्रदेश तुमचा आहे, जा लढा. विचार करा, एक मोहीम लढण्याची आहे आणि तिथे एकही लाल चिन्ह नाही, कोणालाही कोणतीही इजा होणार नाही. आणि त्यांनी अमोरी आणि हित्ती लोकांचा वध केला, परंतु त्यांच्यातील एकालाही इजा झाली नाही जोपर्यंत छावणीमध्ये पाप आले नाही. आणि जेव्हा आखानाने शिनारी झगा आणि सोन्याच्या विटा घेतल्या आणि त्याच्या छावणीत लपविल्या, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी 16 पुरुष गमावले. यहोशवा म्हणाला, थांबा थांबा, एक मिनिट, काहीतरी चुकीचे होत आहे, येथे काहीतरी चुकीचे आहे. आपण 7 दिवस उपवास करणार आहोत. देवाने आपल्याला वचन दिले, काहीही आपल्याला इजा करू शकत नाही, आपले शत्रू आपल्या पायाखाली पडतील. आणि येथे काहीतरी चुकीचे आहे, कुठेतरी काहीतरी चुकीचे झाले आहे, कारण येथे आपले 16 पुरुष मृत्युमुखी पडले आहेत. ते इस्रायली भाऊ आहेत आणि ते मृत्यू पावले आहेत. ते का मेले? निष्कलंक मनुष्य, कारण एक मनुष्य ओळीच्या बाहेर निघून गेला. तुम्ही पाहत आहात हे शिकविण्याची गरज का आहे? मंडळीने सरळ करावे, देवाच्या वचनाबरोबर स्वतःला सरळ करावे, देवाबरोबर व इतरांबरोबर स्वतःला सरळ करावे. सर्व मनुष्यांपुढे सौम्यपणे व देवाला भीत परिपूर्णपणे चालावी. कारण एका मनुष्याने वस्त्र चोरले आणि जे त्याने करायला नको होते ते केले, 16 मनुष्यांचे प्राण घेतले. मला वाटते ते 16 होते, कदाचित जास्तही. मी विश्वास करीतो की ते 16 पुरुष होते जे मेले. यहोशाने बोलावेले आणि म्हटले, काहीतरी चुकले आहे, देवाने वचन दिले होते आणि काहीतरी चुकले आहे. जेव्हा आपण आजारांना आपल्या पुढे आणतो आणि ते बरे होत नाहीत, आपल्याला गंभीर उपवास करण्याची गरज आहे, सभा बोलावणे आहे. कुठेतरी काहीतरी चूक आहे, देवाने वचन दिले आहे, देवाला त्या वचनाशी चिकटून राहणे आहे आणि तो ते करील. त्याने उपवास करण्यास सांगितले आणि त्यांना समजले. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि आखानाने ते कबूल केले आणि त्यांनी आखान, त्याचे कुटुंब व सर्वांना ठार केले. त्यांची राख जाळली आणि तेथे आठवणीसाठी ठेवली. आणि यहोशवा सरळ युद्धासाठी गेला, सर्व काही घेतले, एकही ओरबाडा किंवा जखमी शिवाय. तेथे तुम्ही आहा. एक दिवस त्याला थोडा अधिक वेळ हवा होता. सूर्य मावळत होता, त्याची माणसे रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकारे लढू शकत नव्हते. यहोशवा तो महान योद्धा, देवाने अभिषिक्त केलेला, त्या प्रदेशात योग्य प्रकारे स्थानबद्ध केलेला, ज्याप्रमाणे नवीन मंडळीसाठी इफिसकरास पत्र ताबा ताब्यात घेतला, प्रदेश ताब्यात घेत तो हाती घेत. त्याला थोडा अधिक वेळ हवा होता म्हणून तो म्हणाला, सूर्या थांब. आणि सूर्य जवळजवळ 12 तास तसाच थांबला, त्याने तो देश घेईपर्यंत. पाहिले, आता इफिसकरास पत्र हे पुस्तक आपल्याला ख्रिस्तामध्ये स्थानबद्ध करते. जसे ते पवित्र भूमीमध्ये होते, आपल्याला पवित्र भूमीमध्ये ठेवले नाही तर पवित्र आत्म्यामध्ये. आता आपण केवळ एक वचन वाचूया. पहा, मंडळी किती परिपूर्ण आहे. पॉल, जो ख्रिस्त येशूचा प्रेषित देवाच्या इच्छेप्रमाणे. ओ, मला हे आवडते. देवाने त्याला प्रेषित केले, कोणी वडिलांनी त्याच्यावर हात ठेवले नाही, कोणी बिशपांनी त्याला कुठे पाठविले नाही, तर देवाने त्याला बोलाविले आणि त्याला एक प्रेषित केले. पॉल, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित, त्याच्याकडून इफिसात जे पवित्र केलेले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वासू आहेत त्यांना. पहा, तो हे कसे संबोधितो. हे अविश्वासणाऱ्यांसाठी नाही, हे मंडळीसाठी आहे. हे वेगळे केलेल्यांसाठी संबोधिले आहे, पवित्र केलेले आणि बोलाविलेले जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत. आता जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो, तर तुम्ही करिंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय उघडा. तेथे म्हटले आहे, कारण एका आत्म्याद्वारे आपण सर्व एका शरीरात बाप्तिस्मा घेतला आहे. कसे, कशाद्वारे बाप्तिस्मा घेतला? पवित्र आत्मा. पाण्याच्या बाप्तिस्म्याने नव्हे. तुम्ही चर्च ऑफ क्राइस्टचे लोक हो, परंतु एक कॅपिटल शब्द SPIRT, एका आत्म्याने, एका हस्तांदोलनाने नाही, एका शब्दाने, एका शिंपडण्याने नव्हे, परंतु एका आत्म्याने. आपणा सर्वांना एका शरीरात बाप्तिस्मा मिळाला आहे. आपली मालमत्ता, तो प्रदेश जे देव आपल्याला राहण्यासाठी देतो, तो पवित्र आत्मा. ज्याप्रमाणे त्याने यहुदी लोकांना कनान दिला, त्याचप्रमाणे आपल्याला त्याने पवित्र आत्मा दिला आहे. एका आत्म्याने आपणा सर्वांना एका शरीरात बाप्तिस्मा मिळाला आहे. तुम्हाला हे समजत आहे का? आता तो आत्मिक कनानी लोकांशी बोलत आहे. इस्रायल, आत्मिक इस्रायल, ज्यांनी तो प्रदेश ताब्यात घेतला आहे. ओ, तुम्ही मिस्राच्या लसुणापासून बाहेर आला, याबद्दल तुम्हाला आनंद होत नाही का? तुम्ही आनंदी नाहीत का की तुम्ही रानांतून बाहेर आला आहात? आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत ते पलीकडे त्या प्रदेशात गेले नव्हते, तोपर्यंत त्यांना मांडणा खावा लागला. जी देवदूतांची भाकर स्वर्गांतून पडत होती, आणि जेव्हा ते ओलांडून त्या प्रदेशात गेले, तेव्हा मांडणा पडणे बंद झाले. तेव्हा ते पूर्ण प्रौढ झाले होते, आणि ते त्या प्रदेशातील मका खात. आता जेव्हा तुम्ही बालक राहिले नाही, आता जेव्हा तुम्ही शुभवर्तमानाच्या निर्या दुधाची अपेक्षा करीत नाही, आणि तुम्हाला लाडीगुडी लावावी लागत नाही, थाप मारावी लागत नाही, आणि चर्चला येण्यासाठी खात्री पटवून सांगण्याची गरज नाही, आता जेव्हा तुम्ही पूर्ण परिपक्व आहात, तर आता तुम्ही जड मांस खाण्यात तयार आहात. त्याने जे काही सांगितले त्यामध्ये येण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही काहीतरी जे मौल्यवान आणि खोल आहे ते समजण्यासाठी तयार आहात. ओ, आपण त्यामध्ये सरळ बघूया. आणि ओ, ते युगाच्या स्थापनेपासून लपविले होते. तो म्हणाला, आता तुम्ही यामध्ये आले असता मी हे तुम्हाला उद्देशून बोलत आहे. जे नुकतेच इजिप्त मधून बाहेर पडले आहेत त्यांना नव्हे, जे अजून प्रवासात आहेत त्यांना नव्हे, परंतु जे वचनदत्त देशात असून ज्यांना अभिवचन मिळाले आहे त्यांना. किती जणांनी पवित्र आत्म्याचे अभिवचन स्वीकारले आहे? हो, तुम्ही आनंदी नाहीत का की तुम्ही येथे या ठिकाणी त्या प्रदेशात आहात, मका खात आहात, देवाच्या अवघड गोष्टी खात आहात, आणि त्याविषयी स्पष्ट समज तुम्हाला आहे. तुमचे आत्मिक मन गोंधळा विरहित आहे. तुम्हाला तो कोण आहे हे बरोबर माहीत आहे. ते काय आहे हे तुम्हाला बरोबर माहीत आहे. तुम्हाला त्याविषयी सर्व बरोबर माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे की ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे, आणि पूर्ण खात्री आहे की जे त्याच्या हाती दिले आहे त्या दिवसापर्यंत राखायला तो समर्थ आहे. ओ, आता तेच ते आहे ज्यांच्याशी पॉल बोलत आहे. लक्षपूर्वक ऐका, आता ध्यान द्या. येशू ख्रिस्तामधील विश्वासू. आता मला मंडळीला हे पुन्हा एकदा सांगू द्या. आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो? चर्चमध्ये सामील होऊन? नाही. आपले नाव पुस्तकामध्ये लिहून? नाही. बुडवून बाप्तिस्मा घेण्याने? नाही. आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो? एका आत्म्याने. आपण सर्व एका अभिवचनामध्ये, ज्या शरीरात, त्यामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत, आणि जे काही त्या प्रदेशात आहे त्या सर्वाचे आपण भागीदार आहोत. आमेन. ओ, मला हे आवडते. जर माझा आवाज घोंगरा नसता तर मी ओरडू शकलो असतो. आपरे, जेव्हा मी त्या देशात जातो तेव्हा तो माझा आहे. मी आता माझ्या घरी आहे. मी कनानात आहे. परमेश्वर ज्या कोणत्या गोष्टीसाठी मला वापरू इच्छितो त्यासाठी मी तयार आहे. मी पवित्र भूमीवर चालत आहे. एक राजाचा पुत्र झगा घालून तयार आहे. मी मिस्रामधून बाहेर आलो आहे, वचनदत्त देशात आलो आहे, परीक्षेत उभा राहून यार्दन पार करून पलीकडे या आशीर्वादित वचनाकडे आलो आहे. ओ मला हे कसे मिळाले? एका आत्म्याने, तसेच जसे पौलाला मिळाले. ज्याप्रमाणे त्याने पौलावर कृती केली आणि तुमच्यावर केली, त्याचप्रमाणे त्याने माझ्यावरही कृती केली. एका आत्म्यामध्ये आपण सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे. शिंपडून नव्हे, केवळ त्यातला थोडा शिडकावा आणि खूप बरे वाटले, पण खाली बुडून ते सर्व पवित्र आत्म्यामध्ये त्याखाली बुडी मारण्यासाठी, हेच अभिवचन आहे. आपले इफिसकरास पत्र, आपला यहोशवा जो पवित्र आत्मा आहे. यहोशवा म्हणजे येशू उद्धार करता. यहोशवा म्हणजे पवित्र आत्मा. हे आत्मिक दर्शक आहे, जसे नैसर्गिक होते, की तो आपला महान योद्धा आहे, तो आपला महान पुढारी आहे. जसा देव यहोशवा बरोबर होता, त्याचप्रमाणे देव पवित्र आत्म्याने आपल्याला चालवितो. आणि जेव्हा छावणीमध्ये पाप येते, तेव्हा पवित्र आत्मा थांबवितो. येथे मंडळीमध्ये काय चुकी आहे? काहीतरी चुकीचे आहे. ओ तुम्ही पाहू शकत नाहीत का की आपल्याकडे आता किती जास्त किशाचे पुत्र आहेत? अनेक असे शॉल सेमिनरी आणि देवविषयक शिक्षणाच्या विद्यालयांतून बाहेर पडत आहेत आणि बाहेर जाऊन त्या विकृत गोष्टी शिकवित आहेत, जसे बायबलमध्ये म्हटले आहे की ते करतील. वरवर पाहता विश्वास नसणारे, स्वतःला तुमच्यापासून वेगळे करणारे, तुमच्याबरोबर सहभागिता न करणारे आणि वगैरे वगैरे, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप घेऊन आणि सामर्थ्य नाकारणारे, अशांपासून दूर पळा. ते कुठून आले हे त्यांना माहीत नाही. ते काहीच कारण देऊ शकत नाहीत. माझे एक मित्र भाऊ बूथ क्लिबॉन यांच्याकडून मला हे समजले ते मी सांगतो. जर या जगात अनावरस देवापासून न बनलेले असे काही असेल, तर ते एक खेचर आहे. एक खेचर हे सर्व गोष्टीमधील सर्वात खालच्या दर्जाचे आहे. ते एक, ते त्याला माहीत नाही की ते काय आहे. ते त्याच्यासारखे दुसरे उत्पन्न करू शकत नाही. एक खेचर दुसऱ्या खेचराबरोबर संबंध करून खेचराची पैदास करू शकत नाही. ते संपले आहे. त्याला माहित नाही की त्याचे वडील कुठून आले आणि त्याच्या आईविषयीही त्याला माहित नाही, कारण ते थोड्या प्रमाणात गाढव आहे आणि एक घोडी आहे. देवाने असे कधीच केले नव्हते. तुम्ही कधीच अशा प्रकारचे देवावर थोपवू नका. देव असे कधीच करीत नाही. देवाने म्हटले, सर्व काही आपापल्या जातीचे उपजवो होय श्रीमान. पण एक खेचर हे एक त्याचे वडील एक गाढ होते आणि त्याची आई एक घोडी होती, म्हणून त्याला माहित नाही की तो कोणाच्या मालकीचा आहे. तो एक घोडा आहे. तो खेचर बनण्याचा प्रयत्न करीत आहे, किंवा एक खेचर किंवा तो एक घोडा आहे जो गाढव बनण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा एक गाढव आहे जो घोडा बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला माहिती नाही की तो कोणाच्या मालकीचा आहे आणि तो जगातील सर्वात कठीण डोक्याचा मंद आहे. तुम्ही त्यावर किंचितही विश्वास करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे बरेच लोक मंडळीमध्ये आहेत. त्यांना ठाऊक नाही त्यांचे वडील कोण आहेत, त्यांना ठाऊक नाही त्यांची आई कोण आहे. एकच गोष्ट त्यांना माहित आहे की ते एकतर प्रेस्बिटेरियन, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा पेंटिकॉस्टल किंवा असे काहीतरी आहे. त्यांना माहित नाही की ते कुठून आले आहेत. आणि एक जुनं गाढव तुम्ही त्याच्यावर ओरडू शकता, जितके होईल तितकी त्याच्यावर ओरडा आणि तो केवळ उभा राहून आणि मोठे कान बाहेर काढून केवळ बघत राहील. तुम्ही संपूर्ण रात्र त्यांना प्रचार करू शकता आणि ते आतमध्ये आले त्यापेक्षा किंचितही जास्त त्यांना बाहेर जाताना माहित नसेल. आता हे पूर्ण बरोबर आहे. मी उर्मट होऊ इच्छित नाही, पण मला तुम्हाला सत्य सांगायचे आहे. पण एक गोष्ट आहे जी ते करू शकतात. ते चांगले कार्यकारी आहेत. ओ ते केवळ काम 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 करतात. ते माझ्या ध्यानात आर्मेनियन लोकांचा समूह आणतात, जे नेहमी स्वर्गीय मार्गात जाण्यासाठी कार्यरत आहेत. हे बरोबर आहे. एक खेचर, ओ द लेडीज एड सोसायटी आणि कोंबडीच्या मासांचे जेवण, प्रचारकांचा पगार आणि आम्हाला या सामाजिक कृत्यांसाठी हे नियुक्त करणे गरजेचे आहे. आणि ते केवळ काम 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 आहे. आणि ते कशासाठी करत आहेत? त्यांना विचारा, तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ते त्यांचे कान बाहेर काढतील आणि त्यांना माहित नाही की ते कोणाच्या मालकीचे आहेत. तुम्हाला काय सांगायचे आहे? हे सर्व कुठून?
पवित्र आत्मा म्हणजे तुम्हाला काय सांगायचे आहे? मी त्याविषयी कधीच ऐकले नाही. ओ नक्कीच, तू एक प्रकारचा धर्मवेडा असावा. पाहिले, त्यांना माहीत नाही त्यांचे वडील कोण आणि त्यांची आई कोण. आणि तुम्ही जे काही करता त्यामध्ये तुम्हाला त्यांना पिटावे लागते. इथे पिटावे आणि तिथे पिटावे, आणि इथे पिटावे आणि तिथे पिटावे, हे बरोबर आहे. एक जुने खेचर. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एका खऱ्या उत्तम जातीच्या घोड्याबरोबर तसे करायला लागत नाही. त्याला केवळ एक चापकाचा फटका मारा आणि भावा तो पळू लागेल. त्याला माहीत आहे तो काय करत आहे. ओ उत्तम जातीच्या घोड्याला चालविण्यात किती चांगले वाटते, त्याला असे बोलण्यास किती चांगले वाटते. चल मुला, ओ तुम्हाला गच्च पकडावे लागते, नाहीतर तो तुमचे पादंतराने हवेत उडवेल. एका उत्तम प्रतीच्या ख्रिस्ती मनुष्याचे हित असेच आहे. हालेलुया. तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. गेले शक्य तितक्या जलद ते पाण्याकडे गेले. त्यांना पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत ते रात्र आणि दिवस विश्रांती घेऊ शकत नाही. का? तुम्हाला माहित आहे की एका ख्रिस्ती व्यक्तीला माहित आहे त्याचे वडील कोण होते. पाहिले, जन्मासाठी दोन व्यक्तींची गरज असते, हे बरोबर आहे, वडील आणि आई. खेचराला माहित नाही वडील कोणता आणि आई कोणती, पण आम्हाला माहित आहे की वडील आणि आई कोण होते, कारण आमचा जन्म देवाच्या लिखित वचनाने झाला आणि आत्म्याने निश्चित केला गेला. पेत्र आणि पेंटिकॉच्या दिवशी म्हटले, जर तुम्ही प्रत्येक जणाने पश्चाताप करून तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला तर तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. आणि भावा, एक खरा नव्याने जन्मलेला ख्रिस्ती, अरे बापरे, त्याचा आत्मा ज्यावेळी त्याला वचन मिळते त्याचवेळी तो पवित्र आत्मा स्वीकारतो. नंतर त्याला काहीतरी विचारा, त्याला माहित आहे तो कुठे उभा आहे. तुम्ही दैवी आरोग्यावर विश्वास करता काय? आमेन. तुम्ही दुसऱ्या येण्यावर विश्वास करता का? आमेन. एका खेचराला हे विचारा, तो धार्मिक खेचर, मला माहित नाही. डॉक्टर जोन्सने एकदा सांगितले होते, तेथे शौलाच्या मागोमाग चालतात. पाहिले, ओ त्यांना माहित नाही. बरे, मी तुम्हाला सांगतो, माझी मंडळी याबद्दल निश्चित नाहीये. ओ भावा, परंतु नवीन जन्म पावलेले पुरुष आणि स्त्री प्रभू येशूच्या येण्यासंबंधी पूर्णपणे निश्चित आहे. त्यांना पवित्र आत्मा मिळाल्याची एवढीच खात्री आहे जितकी पवित्र आत्मा दिला जाणार याबद्दल आहे. आता येशूने म्हटले, त्या विहिरीवरील स्त्रीने, आम्ही या डोंगरावर उपासना करीतो आणि यहुदी येरुशलेमेत उपासना करतात. त्याने म्हटले, बाई माझे शब्द ऐक, अशी वेळ येत आहे आणि आता आली आहे जेव्हा पिता त्यांना शोधतो जे त्याची उपासना आत्म्यात आणि खरेपणात करते. तुझे वचन हेच सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्य जो बायबल वाचतो आणि बायबलमध्ये दिलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास करतो आणि त्यामध्ये दिलेल्या सूचना पाळतो आणि जो पवित्र आत्मा त्यांनी स्वीकारला तोच तोही स्वीकारतो, त्यांनी स्वीकारला त्याचप्रमाणे स्वीकारतो, त्यांना जे परिणाम मिळाले तेच त्यालाही मिळतात. तेच सामर्थ्य जे त्यांना मिळाले होते जेव्हा त्यांनी स्वीकारले होता, त्याला माहित आहे त्याचे वडील आणि आई कोण आहे. त्याला माहित आहे तो येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतला आहे, आत्म्याने जन्मलेला आहे, देवाच्या तेलाने भरला आहे. तो कुठे उभा आहे हे त्याला माहित आहे. निश्चितपणे तो कनानामध्ये आहे, त्याला माहित आहे तो कुठून आला आहे. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीत असेच आहे. त्याला विचारा, तू विश्वास ठेवल्यानंतर तुला पवित्र आत्मा मिळाला आहे का? आमेन भावा. एके दिवशी 92 वर्षाची एक वृद्ध संत तिच्या 80 वर्षीय पाळकाशी बोलत असताना मी तिला विचारले, आजी शक्य तितक्या तेजस्वीपणे ती म्हणाली, होय माझ्या मुला. मी म्हटले, तू पवित्र आत्मा स्वीकारून किती वेळ झाला आहे? ती म्हणाली, देवाला महिमा असो, जवळजवळ 60 वर्षापूर्वी मला तो मिळाला आहे. आता जर ती खेचर असती तर ती म्हणाली असती, आता एक मिनिट थांब, माझ्यावर शिंपडून मला निश्चित केले होते जेव्हा मी, अरे खरोखरच, आणि त्यांनी मला चर्चमध्ये नेले आणि अमुक अमुकाकडून मी एक पत्र घेतले. ओ दया हो, त्यांना हेही ठाऊक नाही की ते कोणाच्या मालकीचे आहेत, पण तिला ठाऊक आहे तिचा ज्येष्ठत्वाचा हक्क कुठून आला. जेव्हा तो देण्यात आला तेव्हा ती तेथे होती. तिचा जन्म पाण्याने व आत्म्याने झाला होता, तिला माहित आहे. आणि पाण्याच्या स्नानाद्वारे वचनाने धुतले जाण्याने ती वचनाचा स्वीकार करते. आता पहा हे कसे उद्देशून म्हटले आहे, जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना. पॉल, आता लक्षात ठेवा, मी खूप वेळ घेत आहे पण मी या अध्यायातून जाणार नाही, पण मी घाई करीन. तुम्हाला हे आवडते का? हो. आपण कुठे आहोत या संबंधी ते आपल्याला सांगते, पण केवळ एका रात्रीत हे आपल्याला समजणार नाही. आपल्याला एक किंवा दोन महिने रोज रात्री लागतील यांतील प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी. मागे इतिहासामध्ये जाऊन तुमच्या पुढे हे आणावे लागेल आणि तुम्हाला दाखवावे लागेल की हे सत्य आहे. इफिसीतील पवित्र जन व संयोजक ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांस, मनुष्याच्या इच्छेनुसार नाही तर देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून, म्हणजे जे बाहेर बोलावलेले असून वेगळे केलेले आहेत आणि आता पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा पाहून येशू ख्रिस्तामध्ये आहे. माझ्या प्रियांनो, मी हे पत्र तुम्हाला उद्देशून लिहित आहे. ओ, मला पौल आता या क्षणी त्यांच्या बरोबर असताना दिसत आहे. ओ, किती आनंदी. त्याला लहान म्हाताऱ्या प्रेषिताचे डोके त्यांनी तेथे कापून वेगळे केले. मी त्या जागी गेलो होतो जेथे त्यांनी त्याचे डोके कापून वेगळे केले. ओ, पण त्याचे डोके आता त्या नवीन शरीरावर आहे आणि ते पुन्हा कधीही वेगळे केले जाऊ शकत नाही. आणि या क्षणी तो तेथे त्यांच्या बरोबर उभा आहे, तोच प्रेषित ज्याने हे लिहिले आणि म्हटले, तुम्ही जे येशू ख्रिस्तामध्ये आहात, एका आत्म्याने आपण सर्व या एका शरीरामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे. आता पहा, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, ज्याने आपल्याला आशीर्वादित केले आहे सर्व. ओ चार्ली, तू ऐकत आहेस काय? आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे. केवळ काही प्रेषितांना नाही आणि काहींना याला, तर त्याने आपल्याला सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित केले आहे. जो पवित्र आत्मा जो पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरला, तोच पवित्र आत्मा आजच्या रात्री येथे उपस्थित आहे. तोच पवित्र आत्मा ज्यामुळे मरिया ओरडू लागली व अन्य भाषेत बोलू लागली आणि खूप अद्भुत वेळ घालवून आनंद करू लागली आणि सर्व गोष्टी ज्या तिने केल्या, तोच पवित्र आत्मा आजच्या रात्री येथे आहे. तोच पवित्र आत्मा ज्याने पौलाला त्या जुन्या जहाजावर, जे पूर्णपणे पाणी भरून बुडू लागले आहे असे दिसत होते आणि 14 दिवस आणि रात्री चंद्र नाही आणि तारे नाही, त्याने त्यावर बघितले आणि प्रत्येक लाटेवर सैतान होता त्याच्यावर दृष्टी करत आणि स्वतःचे दात खात आणि म्हणाला, मी तुला आता बुडवितो म्हाताऱ्या मुला, तू आता माझ्याकडे आहेस. आणि जेव्हा पौल थोडीशी प्रार्थना करण्यास खाली गेला, तेथे एक दूत उभा राहून म्हणाला, भिऊ नको पौला, या जुन्या जहाजाचा विनाश एका बेटावर होणार आहे, जा आणि तुझे भोजन घे, आता सर्व ठीक आहे. त्याच्या छोट्या बाहूंवर त्या साखळ्या घेऊन ओढत ओढत तो बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही चांगले धैर्य धरा मनुष्यांनो, कारण देव, ज्या देवाचा मी सेवक आहे, त्याचा दूत माझ्या बाजूला उभा राहून म्हणाला, पौला भिऊ नको. तोच पवित्र आत्मा आज या रात्री येथे आहे. तोच देवाचा आत्मा आपल्याला त्याच आध्यात्मिक आशीर्वादाने आपली सेवा करीत आहे. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे स्वर्गीय स्थानामध्ये. ओ, आपण येथे अजून एक मिनिट थांबूया. स्वर्गीय स्थानामध्ये, आता केवळ बाहेर कुठेही नव्हे तर स्वर्गीय स्थानामध्ये आपण स्वर्गीय स्थानामध्ये एकत्र आलो आहोत. याचा अर्थ एका विश्वासणाऱ्यांची जागा आहे. आणि जर मी प्रार्थना केली आहे, तुम्ही प्रार्थना केली आहे किंवा मंडळीने प्रार्थना केली आहे आणि आम्ही संदेशासाठी तयार आहोत आणि आम्ही संतजनांमध्ये बोलावलेले आहोत, जोडले गेले आहोत, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेले, देवाच्या आत्म्याने भरलेले, निवडलेले असे आणि स्वर्गीय स्थानात बसलेले, आम्ही आमच्या जीवांमध्ये स्वर्गीय स्थानात आहोत. आपल्या आत्म्यांनी आपल्याला स्वर्गीय वातावरणात आणले आहे. ओ भावा, तेथे तुम्ही आहात एका स्वर्गीय वातावरणात. ओ, आजच्या रात्री काय होऊ शकते, आजच्या रात्री काय होऊ शकते जर आपण इथे स्वर्गीय वातावरणात बसले असू आणि पवित्र आत्मा प्रत्येक हृदयाला स्पर्श करीत आहे, जे नव चैतन्याने येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे. सर्व पाप रक्ताखाली परिपूर्ण उपासनेत आणि आपले हात देवाकडे वर करून आणि आपले हृदय वर उचलून येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानात बसलेले असून स्वर्गीय स्थानात एकत्र उपासना करीत आहो. काय तुम्ही कधी स्वर्गीय स्थानात बसले आहात? मी तोपर्यंत बसलो आहे जोपर्यंत मी देवाकडे रडे व म्हणे देवा मला येथून कधीच जाऊ देऊ नको. केवळ ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये आपल्याला कशाने आशीर्वादित केले आहे? दैवी आरोग्य, पूर्वज्ञान, प्रकटीकरण, दृष्टांत, सामर्थ्य, अन्य भाषेत बोलणे, अर्थ सांगणे, ज्ञान, शहाणपण, सर्व स्वर्गीय दान आणि अवर्णनीय असा आनंद आणि पूर्ण महिमा, प्रत्येक हृदय आत्म्याने भरलेली, एकत्र चालत स्वर्गीय स्थानांत एकत्र बसलेले, आपल्यामध्ये एकही दुष्ट विचार नाही, एकही सिगारेट ओढणे नाही, एकही छोटे वस्त्र नाही, एक हे नाही किंवा ते नाही, एकही दुष्ट विचार नाही, कोणाकडेही एकमेकाविरुद्ध काहीच नाही. सर्वजण प्रेमात आणि एकोप्यात बोलतात, सर्वजण एक मताने एक जागी. मग स्वर्गांतून अचानक सामर्थ्यशाली व धावत्या हवेप्रमाणे एक आवाज येईल, तेथे तुम्ही आहात. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केले आहे. मग कदाचित पवित्र आत्मा कोणा एकावर उतरेल व म्हणेल, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अमुक एका जागी जा व अमुक एक गोष्ट कर, पहा की तसेच्या तसे होईल. पाहिले, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अमुक एका ठिकाणी जा व अमुक एक गोष्ट कर, पहा ते तसेच्या तसेच होईल. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले. पहा, ज्याप्रमाणे त्याने आपल्याला निवडून घेतले, आपण त्याला निवडून घेतले का? की त्याने आपल्याला निवडले? त्याने आपल्याला निवडले. कधी? ज्या रात्री आपण त्याला स्वीकारले तेव्हा. Chosen according as he has chosen us in him before the foundation. निवडले त्याप्रमाणे जसे त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये निवडून घेतले, अशासाठी की आपण त्याच्या समक्षतेत पवित्र, निर्दोष असे संप्रदायामध्ये, प्रेमामध्ये असावी. When did God choose us? देवाने आपल्याला कधी निवडले? ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे, देवाने तुम्हाला कधी निवडले? त्याने तुम्हाला कधी निवडले? जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या दूरदृष्टीने त्याने तुम्हाला अगोदरच पाहिले आणि जाणले की तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल, आणि जगाच्या स्थापने अगोदर त्याने तुम्हाला निवडले आणि येशूला पाठविले की त्याने तुमच्या पापांसाठी विनंती करावी आणि तुम्हाला त्याच्याबरोबर समेट करण्यासाठी व त्याच्यावर प्रेम करण्यासाठी बोलवावी. ओ, इच्छा होते की आपल्याकडे थोड्या जास्त मिनिटांचा वेळ हवा होता. आपण थोडेही पुढे जाण्या अगोदर मला मागे उत्पत्ती 1:26 मध्ये येऊ द्या. मी ते बुधवारी घेईन. जेव्हा देवाने मनुष्य बनविला, त्याने मनुष्य बनविण्या अगोदर स्वतःला एल ई एल ई एल एच एलाह एलोहिम असे संबोधले. इब्री भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ स्व अस्तित्व असणारा आहे. पूर्णपणे त्याच्याद्वारे, त्याच्या अगोदर काहीच अस्तित्वात नव्हते. तो केवळ एकटाच अस्तित्वात होता. स्व अस्तित्व असलेला एक एल एला एलोहिम म्हणजे सर्व पूर्ण, सर्व शक्तिशाली, महान स्व अस्तित्व असलेला एक. हो, पण उत्पत्ती 2 मध्ये जेव्हा त्याने मनुष्य घडविला, तो म्हणाला मी आहे. वाय ए एच यू जे यू व्ही यू एच येहू यहोशवा, याचा अर्थ काय होता? मी एक स्व अस्तित्व असलेला आहे, ज्याने स्वतःपासून काढून काहीतरी बनविले आहे, जो माझा पुत्र किंवा एक तात्पुरते किंवा एक तात्पुरती हौस किंवा माझे छोटे स्वरूप आहे. देवाला गौरव असो. का त्याने मनुष्याला दिले? यहोवा म्हणजे असे की त्याने मनुष्याला तात्पुरते देव होण्याची संधी दिली, कारण तो पिता आहे देव, आणि त्याने मनुष्याला तात्पुरता देव असे बनविले. मग तो आता केवळ स्व अस्तित्वात नाही, तो त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात आहे. एलाहा एलाहा एलोहिम
आता तो यहोवा आहे. यहोवा म्हणजे एक जो त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात आहे. आता देवाने मनुष्याला सर्व पृथ्वीवर प्रभुत्व करण्यासाठी बनविले. त्याची सत्ता होती आणि पृथ्वीवर मनुष्याची सत्ता होती. काय हे वचनात आहे? आणि मग जर ती त्याची सत्ता आहे तर तो पृथ्वीवरचा देव आहे. तो बोलत असे व तसेच होई. तो हे बोलत असे आणि तसेच होई. ओ तेथे तो आहे देव यहोवा, जो पूर्वी स्वअस्तित्व असलेला अस्तित्वात होता, परंतु आता त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात होता. त्याची मुले त्याच्या बरोबर होती. तेथे तुम्ही आहात. आता हे वाचा. आपण बुधवारी रात्री यामध्ये बघू जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ आहे. आपण अजून केवळ 15 मिनिटे आणि आपण मला वाटते मी यातून एक विशिष्ट जागी येऊ शकेन जेथे आपल्याला पवित्र आत्म्याच्या अभिवचनाने शिक्कामोर्तब केले आहे, परंतु आपल्याला तेथे येता येणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला देवाचे सेवक होण्यासाठी कधी बोलावले होते? ऑर्मन नेव्हिल यांना देवाचा सेवक होण्यासाठी कधी बोलावले होते? बाप रे, येथे मी लटपटतो. मी तुम्हाला सांगतो आपण थोडे वचन पाहूया. तुम्ही 1 पेत्र 1:20 मध्ये या आणि पॅट तुम्ही प्रकटीकरण 17:8 काढा आणि मी प्रकटीकरण 13 काढतो. आता आम्हाला येथे ऐकले पाहिजे, तुम्हाला जाणायचे आहे की देवाने तुम्हाला ख्रिस्ती होण्यासाठी कधी बोलाविले. ओ मला हे आवडते. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. ठीक आहे भाऊ नेवीन, तुझ्याकडे 1 पेत्र 1:20 आहे. बरे 1:19 आणि 1:20 वाच. हे ऐका. होय. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेआधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. त्याला कधी पूर्वीच नेमले होते? जगाच्या स्थापनेपूर्वी. भाऊ पॅट, माझ्यासाठी प्रकटीकरण 17:8 वाचा. जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अथांग डोहांतून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटते. कोण भुलवले जाणार आहेत? जसा शौल होता तशा प्रकारच्या त्या धार्मिक मनुष्याकडून कोण भुलवले जाणार? ते इतक्या परिपूर्ण व धूर्त होते की शक्य झाल्यास ते कोणाला भुलवले त्यात इत्यादी. जर शक्य झाले तर ठीक आहे. प्रकटीकरण 13:8 मला तुमच्यासाठी वाचू द्या. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. आपली नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात कधी टाकण्यात आली? जगाच्या स्थापनेपूर्वी, जेव्हा कोकरा वधला गेला, जेव्हा देव यहोवा होता, एल एला एलोहिम, स्व अस्तित्व असलेला, एका महान मोठ्या हिऱ्याप्रमाणे, आणि तो त्याशिवाय दुसरं काही असू शकत नव्हता. पण या हिऱ्यामध्ये त्याचा गुणविशेष तारणारा असा होता. या गुणविशेषात त्याच्यामध्ये एक आरोग्य देणारा होता. बरे तिथे वाचविण्यासाठी काहीच नव्हते आणि बरे करण्यासाठीही काहीच नव्हते, पण त्याच्या गुणविशेषांनी ते तयार केले. तर मग जगाच्या स्थापनेपूर्वी त्याला त्याच्या इथल्या महान चित्राविषयी माहीत होते आणि त्याला माहीत होते की तो तारणार असा येईल आणि तो येईल आणि हाडा मासाचा बनून आमच्या मध्ये वस्ती करेल. आणि त्याला माहीत होते की त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य दिले जाईल. म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने एक कोकरा त्याच्या पुस्तकावर बदला आणि तुमचे नाव जगाच्या स्थापनेपूर्वी त्या पुस्तकात लिहिले. ओ हे लक्षपूर्वक ऐका. पूर्वनियुक्ती ही मागे पूर्वज्ञानाकडे पाहते, म्हणजे निवड. निवड मागे मागे पूर्वज्ञानाकडे पाहते आणि पूर्वनियुक्ती ही अंतिम ठिकाणाकडे पाहते. हे विसरू नका की निवड मागे अशी पाहते. हे पहा, मी एक छोटा धतुरा होतो. माझा जन्म पापामध्ये झाला. अन्यायामध्ये वाढलो. जगामध्ये खोटे बोलत आलो. पाप्यामध्ये जन्मलो. वडील आणि आई आणि माझे संपूर्ण कुटुंब पापी होते. मी एक छोटा धतुरा होतो. परंतु अचानक मी एका गव्वाचा दाना बनलो. हे कसे काय झाले? हे काय आहे? निवड. देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी अशी निवड केली होती की एक छोटा धतुरा गव्वाचा दाना बनेल. आता मला माहित आहे की मी गव्वाचा दाना आहे कारण मी वाचलो आहे. ते मी कसे करू शकतो? मागे पहा व जाणा की त्याने पूर्वीच नियुक्ती केली होती. पूर्वज्ञानाने त्याने त्यांना पाहिले होते की मी त्यांच्यावर प्रेम करीन. म्हणून त्याने आपल्या पुत्राद्वारे प्रायश्चित्त केले की मी धतुरांतून गव्वाचा दाना बनावा. आता मी आता कुठे आहे? मी वाचलो आहे. मी देवाच्या कृपेमध्ये चालत आहे. पूर्व नियुक्ती ही कशाकडे पाहते? अंतिम ठिकाणाकडे. तो मला कुठे घेऊन जाईल आणि मी कुठे जात आहे? आमेन. त्याने तुम्हाला घेतले आहे. तुम्ही तेथे आहात. आता थोडे अजून पुढे वाचूया आणि थोड्याच वेळात आपण बंद करूया.
अकॉर्डिंग एज ही चोज अस इन हिम बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड दॅट वी शुड बी होली.
त्याप्रमाणे जसे त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये निवडून घेतले अशासाठी की आपण त्याच्या समक्षतेत पवित्र निर्दोष असे प्रेमामध्ये असावे. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले. त्याने काय केले? त्याने पूर्व ज्ञानाने आपल्याला अगोदरच पाहिले हे जाणत असता की तो एक मुक्तीदाता स्व अस्तित्व असलेला आहे. तेथे देवदूत किंवा काहीही नव्हते. केवळ देव एला एलोहिम एक स्व अस्तित्वात असलेला. त्याच्या एकट्या व्यतिरिक्त काहीही नव्हते. परंतु त्याच्यामध्ये एक मुक्तीदाता होता. असे काहीच नव्हते जे हरवले होते. बरे, मग तो काय मुक्त करील? हे माहीत असताना त्याला माहीत होते की त्याच्यातील हा चांगला गुण विशेष त्याच्यातून काहीतरी तयार करील जे तो पुढे जाऊन मुक्त करू शकेल. आणि जेव्हा ते झाले त्याच्या पूर्वज्ञानाने त्याने पुढे पाहिले आणि जो कोणी त्याचा स्वीकार करणार त्या प्रत्येकाला पाहिले. आणि हे करताना तो म्हणाला त्याला वाचविण्यासाठी एकच मार्गाने मी हे करू शकेन आणि तो म्हणजे मी स्वतः खाली जाऊन रक्त मासाचे बनून मनुष्याचे पाप माझ्यावर घेईन आणि त्याच्यासाठी प्राण देईन की जेणेकरून माझी उपासना केली जाईल. कारण तो देव आहे. उपासना केली जावी अशा. नंतर तो खाली आला आणि स्वतःवर घेतले. आणि त्याने जेव्हा असे केले त्याने असे अशासाठी केले की त्याला तुम्हाला वाचविता यावे. तुम्ही जे वाचू इच्छिता मला काय म्हणायचे आहे तुम्ही पाहता काय? ज्याला सर्व गोष्टी माहीत होत्या त्या अनंत देवाने आपल्या पूर्वज्ञानाने कोकरा पाहिला आणि त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी कोकरा वधला आणि त्याने तुमचे नाव वधलेल्या कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिले. त्याने सैतानाचे कपट पाहिले की तो काय करणार आहे. म्हणून त्याने तुमचे नाव त्यावर टाकले. आणि त्याने म्हटले ख्रिस्त विरोधक हा इतका धार्मिक असेल, इतका चांगला असेल, इतकी सुरेख व्यक्ती, इतका चलाक मनुष्य, इतका धार्मिक मनुष्य असेल की शक्य झाल्यास तो निवडलेल्यांस फसवील. परंतु हे अशक्य आहे कारण त्यांची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी पूर्वनियोजित केली होती. निवडीद्वारे त्याने त्यांना निवडले आणि पूर्वनियुक्तीद्वारे त्यांना माहीत आहे ते कुठे जात आहे. तेथे तुम्ही आहात. आता यावर कोण संशय करू शकेल? हेच पौलाने सांगितले. हे पौलाचे वचन आहे. हे पौलाचे लिखाण आहे. त्याच्या मंडळीला त्याने हेच शिकविले. जगाच्या स्थापनेपूर्वी मंडळीची जागा. तुम्हाला तयार करण्यासाठी जेव्हा देव त्याच्या प्रसूती वेदनेत होता तुम्ही काय करणार आहात हे ठाऊक असताना त्याने तुम्हाला एक गृहिणी, एक शेतकरी, एक प्रचारक, एक संदेष्टा, एक हा किंवा एक तो असे स्वतःच्या शरीरात स्थानापन्न केले. मग जेव्हा आपण पवित्रकरणाने
लसुणाचा देश मिसर येथून बाहेर आलो आणि वचनदत्त देशात बाप्तिस्मा घेतला, कारण पवित्र आत्मा हे देवाचे अभिवचन आहे. इफिस करास पत्र 4:30 सांगते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याच्या योगे तुम्ही तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. मग देवाने त्याची मंडळी पूर्व नियुक्ती केली असताना म्हणाला, आणि सर्व लोक 10 लाख वेळा 10 लाख इतके लोक अतिशय धार्मिक असतील आणि फसविले जातील. जे फसविले जाणार नाही ते केवळ तेच असतील जे वचनदत्त देशात आले आहेत, ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात घातली गेली आणि ते वचनदत्त देशात आले असून तेथे आनंदात आहेत. अनेक लोक घाबरतात की ते मजेदार वागतील. अनेक लोक घाबरतात की पवित्र आत्मा तुम्हाला असे काहीतरी करायला लावील की तुम्हाला लोकांची लाज वाटेल. अनेक लोक घाबरतात की ते रडतील आणि त्यांचा प्रियकर्त्यांना रडताना पाहिल, किंवा आई किंवा शेजारी किंवा तुमचा बॉस तुम्हाला पाहिल. बंद करण्यापूर्वी मला तुम्हाला एका मनुष्याविषयी सांगू द्या. दाविद नावाचा एक मनुष्य होता आणि जेव्हा देवाचा कोष पलिस्टॅनच्या देशात होता आणि तो कोष खेचत पलीकडे आणला आणि एक म्हातारा बैल तो कोष खेचत होता आणि जेव्हा दाविदाने कोष येताना पाहिले त्याच्या अंगावर केवळ एक छोटा झगा होता. तो धावत तेथे गेला, त्याने त्याचे पाय हवेत उडविले आणि त्या भोवती उड्या मारू लागला आणि नाचू लागला आणि उड्या मारू लागला आणि नाचू लागला. आणि तो इस्रायलाचा राजा. आणि त्याच्या पत्नीने खिडकीतून बाहेर पाहिले आणि तिला दिसले की तो खूप विचित्र वागत आहे. तिने त्याला तुच्छ मानले. का? तिने म्हटले असेल, तो मूर्ख, तिथे बघा त्याच्यावर तो कसा वागत आहे. त्याचे पाय हवेत उडवत आणि सभोवती उड्या मारत आहे असा वागत आहे. का? बहुतेक तो वेडावला असावा. आणि त्या रात्री जेव्हा तो आत आला, तिने अशा शब्दांत म्हटले, तू मला लज्जास्पद केले. तू एक राजा, माझा पती, तिथे बाहेर का तसे करत होता आणि तसा वागत होता? दाविद म्हणाला, उद्या मी त्याहून अधिक चांगले करीन. होय महाशय. तो म्हणाला, तुला माहित नाही काय, मी प्रभूसाठी नाचत होतो. त्याने पार केली. तो वचनदत्त देशात होता. त्याने सर्व स्वशैली आणि जगाची घाण गमावली होती. कोष त्याच्या स्वतःच्या नगरात येत होता, त्यामुळे तो खूप आनंदी होता. आणि ओ, मी तुम्हाला सांगतो, काही लोक पवित्र आत्मा स्वीकारण्यास घाबरतात. ते भीतात की ते कुठे अन्न भाषेत बोलतील. ते घाबरतात की कोणीतरी म्हणेल, आता तोही त्या अन्न भाषा बोलणाऱ्यापैकी एक आहे. ते चर्चमध्ये येऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेण्यास भीतात, कारण त्याची त्यांना लाज वाटते. कोणीतरी म्हटले, मला माझ्या ध्वनिफिती मागे घ्याव्या लागतील, कारण मी येशू ख्रिस्ताच्या नावातील बाप्तिस्म्याबद्दल प्रचार केला होता. मी त्या मागे घेणार नाही, मी अधिक बनवतोय. ते बरोबर आहे की अधिक बनवतोय? ते बायबल आहे. जर आपण जे काल केले ते त्यांना आवडत नसेल, तर आपण उद्या काय करणार ते पहा. तेच करणे आहे. पहा, केवळ पुढे जात राहा, त्याला कुठेच अंत नाही, कारण ते प्रभूपासून आहे, तो देव आहे. तुम्हाला माहित आहे देवाने काय केले? देवाने स्वर्गांतून खाली पाहिले. त्याने म्हटले, दाविद, तू माझ्या मनासारखा एक मनुष्य आहेस. दाविदाला लाज वाटत नव्हती. तो प्रभूचा सेवक होता, त्याचे प्रभूवर प्रेम होते आणि तो इतका आनंदी, इतका उल्लासित झाला की त्याने मनुष्याच्या प्रतिष्ठेची पर्वा केली नाही. तुम्ही पहा, जसे मी आजच्या सकाळी माझ्या संदेशात म्हटले, आपण इथे भित्रे आहोत की आपल्याला शिकविण्यासाठी एखादा शॉल हवा आहे. आपल्याला एखाद्या सेमिनरीतला एखादा शॉल हवा आहे, ज्याने आपल्याला आपण आपला धर्म कसा पाळावा आणि कसे करावे हे सांगावे. हे यार्दनीच्या दुसऱ्या बाजूला आहे. या बाजूला पवित्र आत्मा नेतृत्व करतो. इथे तुम्ही त्या घाणींतून बाहेर आहात. इथे तुम्ही ते काय विचार करतात याची पर्वा करीत नाही. येथे तुम्ही मृत आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये पूर्णपणे लपलेले आहे आणि पवित्र आत्म्याने मुद्रित आहात. तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही कनानात राहत आहात. तुम्ही उत्तम प्रतीचे धान्य असे उभे राहा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही वचनदत्त देशासाठी बांधलेले आहात. मला आठवते, पलीकडे उभा असलेला भाऊ कॉलिन्स, अंदाजे 30 वर्ष अगोदर जेव्हा हे चर्च बांधले गेले नव्हते, ती एक तंबू मधील सभा होती इथे कोपऱ्यात. ती माझी पहिली सभा होती. मी हेच शुभवर्तमान प्रचार करीत होतो. हीच गोष्ट
ख्रिस्ताची अनाकलनीय संपत्ती, येशू ख्रिस्ताच्या नावामधील पाण्याचा बाप्तिस्मा, प्रत्येक वचन खरे आहे असा विश्वास करणे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, दैवी आरोग्य, देवाची सामर्थ्य, तसेच जसे मी आता प्रचार करतो त्याहून एक इंच देखील वेगळे नाही। देवाने मला त्यांतील काही गोष्टीचे जास्त प्रकटीकरण दिले आहे आणि मग जसे तुम्हाला प्रकट करतो मी ते पुढे आणतो। जे काही आहे त्यांतून मी काहीच काढत नाही, तो केवळ त्यात भर घालत राहतो। मी तिथे खाली उभा होतो जेव्हा जवळजवळ 500 लोक किनाऱ्यापाशी उभे होते आणि गात होते। यार्देनीच्या वादळी किनाऱ्यावर मी उभा आहे आणि माझे आशावादी डोळे कनानाच्या चांगल्या आणि आनंदी प्रदेशाकडे लागले आहेत, जेथे माझ्या मालकीच्या वस्तू आहेत। केव्हा मी त्या हितकारक किनाऱ्याकडे पोहोचेन आणि कायमचा आशीर्वादित होईन? केव्हा मी पोहोचेन आणि माझ्या पित्याच्या आणि कायमचा विश्रांती पावेन? जेव्हा ते गात होते तेव्हा मी एका मुलाला नदीमध्ये त्याला प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा देण्यासाठी घेऊन जात होतो। मी म्हणालो, पित्या, मी या मुलाला त्याच्या कबुलीप्रमाणे येथे आणलेले असताना त्यावेळी मी केवळ एक तरुण मुलगा होतो। माझ्याकडे घरी त्यावेळीची छायाचित्रे आहेत। मी म्हणालो, प्रभू, जेव्हा मी त्याला त्याच्या कबुलीप्रमाणे देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देत आहे, तू त्याला पवित्र आत्म्याने भर। आणि त्याचवेळी कशाने तरी भोवरा पडला आणि ते भोवऱ्यांतून खाली आले। तो तेजस्वी आणि सकाळचा तारा तेथे उभा राहिला। तेथे तो प्रकाश उभा राहिला जो तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसतो। तेथे तो उभा राहिला, तो जगभर गेला, वर कॅनडा आणि सभोवती। त्यांनी म्हटले, एक बॅप्टिस्ट सेवक बाप्तिस्मा देत असताना एक रहस्यमय प्रकाश त्याच्यावर दिसला। काही दिवसांपूर्वी जेव्हा डॉक्टर लामसा माझ्याकडे आले आणि त्यांना याविषयी काहीच माहिती नव्हते आणि त्यांनी एक छायाचित्र आणले जे भावाकडे मिळाले होते, आता त्याच्याजवळ आहे। तुझ्याकडे ते चित्र आहे काय? तुझ्याकडे ते बायबल आहे काय? तेथे पडलेले ते तुझ्या पुस्तकामध्ये आहे? ठीक आहे। तेथे देवाचे जुने प्राचीन इब्री चिन्हांचे एक चित्र होते, अगदी तेच जे योबाच्या दिवसांत होते, बायबल लिहिले गेले त्यापूर्वीचे। देव त्याच्या तीन गुण विशेषांमध्ये, तीन देव नव्हे, एक देव, तीन गुण विशेषांमध्ये, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तीन कार्यालय ज्यामध्ये देव कार्य करतो। तीन देव नव्हे, तीन गुण विशेष, आणि तेथे ते होते। जेव्हा तो उत्तम मनुष्य डॉक्टर लामसा बायबलचे भाषांतर, जेव्हा त्या सकाळी तो म्हणाला, जेव्हा मी त्यांना म्हटले की मी म्हटले ते चिन्ह काय आहे, ते म्हणाले ते इब्री मध्ये देवाचे प्राचीन चिन्ह आहे, देव, एक देव, तीन गुण विशेषांमध्ये। मी म्हटले, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असे का? ते थांबले आणि त्यांनी त्यांचे कॉफीचे कप खाली ठेवले। त्यांनी माझ्याकडे पाहिले, जीन, मी विश्वास करीतो तू तेथे होतास, लिओ। त्यांनी म्हटले, तुम्ही यावर विश्वास करता काय? मी म्हटले, माझ्या पूर्ण हृदयापासून। ते म्हणाले, भाऊ ब्रॅनम, कालच्या रात्री तुमच्या सभेत उभे असताना मला ती पारख मिळाली। मी ती अगोदर कधीही माझा देश अमेरिका येथे बघितली नाही। त्यांनी म्हटले, या अमेरिकी लोकांना बायबल सुद्धा ठाऊक नाही। एकच गोष्ट त्यांना माहीत आहे, ती म्हणजे त्यांचे संप्रदाय। ते कुठे उभे आहेत हेही त्यांना माहीत नाही। त्यांनी म्हटले, पण जेव्हा मी कालच्या रात्री तेथे उभा राहिलो, म्हणाले, मी म्हणालो, आता भाऊ जैन, मी हे केवळ आदर आणि प्रेमाने हे म्हणत आहे। ते म्हणाले, मी मनात म्हटले, तो नक्कीच संदेष्ट असावा, पण जेव्हा मी पाहतो की तू विश्वास करतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन देव नाही, ते गुण विशेष आहे, तेव्हा मला माहित आहे की तू देवाचा एक संदेष्ट आहेस, नाहीतर हे तुला अशा प्रकारे प्रकट केले गेले नसते। ते म्हणाले, ते एक परिपूर्ण चिन्ह आहे। म्हणाले, मी कधीच, म्हणाले, तू वननेस मधला नाहीस काय? मी म्हटले, नाही श्रीमान, मी वननेस मधला नाही, मी देव हा सर्व समर्थ देव आहे यावर विश्वास करतो। आणि तिने गुण विशेष ही फक्त तीन कार्यालये आहेत ज्यामध्ये तो एक देव राहतो। ते म्हणाले, तुझे हृदय आशीर्वादित असो। त्यांनी म्हटले, एके दिवशी तू त्यासाठी तुझे रक्त पृथ्वीवर सांडशील, पण म्हणाले, संदेश नेहमी त्यांच्या हेतूसाठी मरतात। आणि मी म्हटले, जर हे प्रभूला संतोषकारक असेल तर मग तसेच असो। लामसा बायबलचे भाषांतर, ओ, हे खरोखर पूर्ण सत्य आहे। मी किती वेळा, जसे समोलाने सांगितले, त्यांनी शौलाची निवड करण्या अगोदर, जसे मी या मंडळीला सांगतो, तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या संप्रदायामध्ये सामील होऊन एखाद्या प्रकारच्या धर्मामध्ये बांधले जाण्या अगोदर तुम्ही पवित्र आत्म्याला तुमची आघाडी का करू देत नाही? तुम्ही तुमच्या संप्रदायाला विसरून आणि देवाला तुमचा नेता म्हणून स्वीकारून त्याला तुम्हाला आशीर्वादित का करू देत नाही? आता मी सांगत नाही की तुम्ही कोणत्या सांप्रदायिक मंडळीमध्ये सामील होऊ नका, तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या एकाला जाऊन मिळा, हे तुमच्यावर आहे। पण मी तुम्हाला एक व्यक्तिगतरित्या सांगत आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमचे नेतृत्व करू द्या। तुम्ही बायबल वाचा आणि जे बायबल करण्यास सांगते ते तुम्ही करा। देव तुम्हाला आशीर्वाद देव। आणि आता मी खूप वेळ थांबलो, मला माहित नाही येथे कोणी असे आहेत ज्यांना प्रार्थनेच्या रांगेत येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, आणि असतील तर ते त्यांचे हात वर करतील का? फक्त एक दोन तीन ठीक आहे. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही या वेळेला पुढे येऊन येथे उभे राहा आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नंतर आपण तुम्ही एवढ्यात जावे असे मी इच्छित नाही. आपण बंद करण्या अगोदर मला अधिकृतपणे अजून काहीतरी करायचे आहे. किती जणांना गलती करास पत्राचा अभ्यास आवडतो? ओ माझं मत इफिस करास पत्राचा. आता बुधवारी रात्री आपण शिक्क्यावर अभ्यास करणार आहोत आणि नंतर पुढच्या शनिवारी आपण मंडळीला स्थानापन्न करणे यावर बघणार आहोत. ओ जर कदाचित ओन त्यावर या बुधवारी रात्री बघणार आहोत. तुम्ही जे जेप मधील लोक आहात तुमच्यासाठी मंडळीला जिकडे तिचे स्थान आहे तिथे स्थानापन्न करणे प्रत्येक जणाला. आपल्याला कसे दत्तकपणाने बोलाविले गेले आहे. देवाने आपल्याला पुत्र असे दत्तक घेतले आहे. आपण जन्मापासून पुत्र आहोत. पवित्र आत्म्याद्वारे दत्तक घेऊन स्थानापन्न केलेले असे. पहा जेव्हा त्यांनी ती नदी पार केली तेव्हा ते प्रत्येक जण इब्री होते, परंतु यहोशवाने ती जागा वाटली आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आईने जसे त्यांच्या जन्माच्या वेळी पवित्र आत्म्याच्या सांगण्यावरून जेथे सांगितले त्याप्रमाणे ती दिली. याकोबाकडे पहा जेव्हा तो मरणास टेकला होता एक संदेष्टा अंध झालेला आपले पाय बिछाण्यात वर करून म्हणाला याकोबाच्या मुलांना पुढे या आणि तुम्ही तुमच्या शेवटच्या दिवसात कुठे असाल ते मी तुम्हाला सांगतो. गौरव ओ मला माहित आहे कदाचित मी विचित्र वाटेन लोक विचित्र वाटतील पण ओ जर तुम्हाला केवळ ते माहीत असते ती खात्री हृदयामध्ये जळणे. पुढे या आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही शेवटच्या दिवसांत कुठे असाल आणि मी तेच वचन घेऊन आणि यहुदी लोक आज कुठे बसले आहेत याचा नकाशा घेऊन तुम्हाला हे सिद्ध करू शकेन की ते अगदी बरोबर त्याच जागी आहेत जिथे याकोबाने सांगितले होते की ते शेवटच्या दिवसात असतील आणि 7 मे 1946 रात्री अगोदर ते पूर्वी कधीच त्या जागी नव्हते. तीच रात्र जेव्हा देवाचा दूत मला तिथे वर दिसला आणि त्याने मला या मिशन बद्दल सांगितले आणि मी तुम्हाला हे दाखवू शकतो की जेव्हा ते या नवीन प्रदेशात आले तेव्हा ते अगदी बरोबर त्याच जागी आदळले जेथे याकोबाने म्हटले होते की ते बसतील आणि तेथेच ते आज बसले आहेत. ओ ओ अरे बाप रे अरे बाप रे. आपण घराच्या एक दिवस अजून जवळ आलो आहोत. बस तुम्ही प्रिय लोकांनो तुम्ही आजारी आहात नाहीतर तुम्ही येथे केवळ उभे राहण्यासाठी उभे नसते. मी तुमचा भाऊ आहे. मला देवाने आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची कामगिरी सोपविलेली आहे. असे नाही माझ्याकडे बरे करण्याचे सामर्थ्य आहे माझ्याकडे नाही पण माझ्याकडे प्रार्थनेचे सामर्थ्य आहे. जसे मी आज सकाळी म्हटले दाविदाकडे गोफणा ऐवजी दुसरे काहीच नव्हते पण तो म्हणाला मला माहीत आहे देवाच्या सामर्थ्याने हे काय करील ते पाहिले. माझ्याकडे केवळ तुमच्याकरिता अर्पिण्यासाठी छोटीशी प्रार्थना आहे आणि तुमच्यावर ठेवण्यासाठी माझे हात आहेत पण मला माहीत आहे की देवावरील विश्वास काय करील. त्याने दुसऱ्यांसाठी केले आहे तो तुमच्यासाठी करील. तुम्ही जसे वर इथे जवळ येत आहात तुम्ही याचा विश्वास करा. आता मी विचार करतो हे अधिक कार्यक्षम व्हावे म्हणून मी माझ्या भावाला येथे पुढे बोलावून त्यांना तेलाने अभिषेक करायला सांगितले तर भाऊ नेवील तुम्ही पुढे याल का. मी मंडळीला विनंती करतो की तुम्ही प्रार्थनेमध्ये आपली मस्तके झुकवा. आता लक्षात घ्या मागील आठवड्यात मी जेव्हा त्या जुन्या एरेंडेल तेलामुळे आजारी असताना जर कोणी माझ्याकडे येऊन माझ्यावर हात ठेवले असते तर मी काहीही देण्यास तयार झालो असतो. जर माझ्याकडे कोणीतरी आले असते ज्याला देवाने आशीर्वाद देऊन मदत केली आहे तर मी त्याची दाद दिली असती. जसे मला त्यावेळी वाटत होते तसे तुम्हा सर्वांना आता वाटत आहे. जसे मला त्यावेळी कोणीतरी माझ्यासाठी करावे असे वाटत होते तसे मी तुमच्यासाठी आता करावे असे तुम्हाला वाटत आहे. देव माफ करो जर मी कधी या कामासाठी टाळाटाळ केली असेल. मला नेहमी जरी मी थकलेला असलो जरी माझी दमछाक झाली असेल तरी मी जेमतेम एक पाय हलवू शकेन. एवढेच त्राण माझ्यात असतील तरी मला जाऊ द्या कारण मी तुम्हा प्रत्येक जणाला पुन्हा तिथल्या त्या प्रदेशामध्ये भेटणार आहे. मग तुम्ही म्हाताऱ्या स्त्रिया म्हातारे मनुष्य तुटले गेलेले केस पांढरे होऊन गालात आहेत आणि जसे एखादे गुलाब जे एखाद्या कळींतून फुलले होते आणि आता आपल्या पाकळ्या गाळत आहे तसेच तुम्हीही तुकड्यांमध्ये पडत आहात नाही का. हे बरोबर आहे. केवळ आणि एकच गोष्ट जिच्यासाठी तुम्हाला एकत्र राहायची आहे ती म्हणजे देवाच्या महिमेसाठी प्रकाशण्यासाठी. तर आता जेव्हा शत्रूने तुम्हाला पकडले आहे आणि थकवले आहे, मी देवाच्या गोफणासहित येत आहे, एका विश्वासासहित, एका दानासहित जे देवाने मला दिले आहे. हे बघा, येथे मी सांगितले की जेणेकरून तुम्हाला हे समजावे. मी सांगितले, जर पेत्र मध्ये आला असता किंवा त्यांच्यातील कोणी एक, तुम्हाला माझ्यासाठी प्रार्थना करायची नाही, फक्त याप्रमाणे या आणि म्हणा, जसे या स्त्रीने म्हणाले, तू अमुक अमुक बहीण आहेस का, तुझे नाव काय आहे? बहीण हॉवर्ड म्हणाली, तू बहीण हॉवर्ड आहे, तू एक विश्वासी आहेस. बहीण हॉवर्ड, तुम्ही विश्वासी आहात. तर मग तुम्ही पहा, तुम्हाला सर्व मुक्तीच्या आशीर्वादाचे अधिकार आहेत. नंतर मी म्हणतो, बहीण हॉवर्ड, सर्व काही ठीक होईल. आणि ते निघून गेले. ओ कसे? मी म्हणालो, मी किंचाळेन, मी आरुळी मारेन. मी म्हटले, प्रभू असेच व्हायला हवे, असे व्हायला हवे. आणि मी विचार केला, बरे लोक तोच विचार करतात जेव्हा मी येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तर मग तेच आहे. तुम्हाला समजते मला काय सांगायचे आहे? बऱ्याचदा मी उभा राहून लोकांना घेऊन म्हटले आहे, ओ मौल्यवान बहिणी, तू यावर विश्वास करशील का? ओ तू यावर विश्वास करशील का? प्रभू हो देवा, त्यांना यावर विश्वास करण्यास लाव, त्यांना यावर विश्वास करू दे. ओ कृपा करून तुम्ही आता त्याचा स्वीकार कराल का? ते आता नाही, मी ते पार केले आहे, मी ते पार करून दूर आलो आहे. मी केवळ म्हणतो, बहीण हॉवर्ड, तू विश्वासणारी आहेस का? होय मी आहे. ठीक आहे बहीण हॉवर्ड, जर तू विश्वासणारी आहेस तर जे काही देवाचे आहे त्या सगळ्याची तू वारीस आहेस. आणि केवळ तिचा हात घेऊन पहा, मी त्यावर विश्वास करतो. माझे हात तिच्यावर ठेवून मी बहीण हॉवर्डशी संपर्क साधतो. येशू ख्रिस्ताने कधीच म्हटले नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्याने म्हटले, फक्त तुमचे हात त्यांच्यावर ठेवा, मग एवढेच पुरे, ती बरी होते. ती बहीण हॉवर्ड म्हणू शकते, सर्व काही ठीक होईल. मग तुम्ही घरी जाऊन बरे होऊ शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करू. तू बहीण हॅम्प्टन, तू एक विश्वासणारी आहेस, नाही का? त्याने दिलेल्या सर्वाची तू वारीस आहेस. देव तुझ्या बरोबर असो. बहीण हॅम्प्टन, आता तू घरी जा आणि बरी हो. येशू ख्रिस्त तुला बरे करील. तू बहीण स्लॉटर, तेच तू तीच आहेस जिच्यासाठी आम्ही इस्पितळात प्रार्थना केली. मग तू एक विश्वासणारी आहेस. बहीण स्लॉटर, आम्ही जे काही मागतो त्याची एक वारीस. बहीण स्लॉटर, तू जे मागितले आहे ते तुला मिळो आणि ठीक हो, देव ते तुला देईल. हो जीन, देव तुला देईल असा तू विश्वास करतो का? आणि जीन, तू जे मागितले बरोबर तेच देव तुला देऊ. मी तुला ओळखतो बहिणी, तू एक विश्वासणारी आहेस, मी तुला ओळखतो. ते तुझे पती आहेत, तेच आहेत ज्यांच्यासाठी मी त्या दिवशी फोनवरून प्रार्थना केली. मी नेहमी त्याची आठवण ठेवतो. तुलसा येथे सभेसाठी जाऊ शकला नाही, सभेमध्ये येऊ शकला नाही, आणि प्रभूने त्याला बरे केले आणि सभेमध्ये पाठविले. तू दुसऱ्या कोणाची तरी प्रतिनिधी म्हणून उभी आहेस. बहिणी, ही किती ख्रिस्ती गोष्ट आहे. पाहिले, तो सुद्धा प्रतिनिधी होता, तो आपल्या सर्वासाठी उभा राहिला. तू एक विश्वासणारी आहेस आणि देवाने वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे. मी त्याचा सेवक आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने तू जे काही मागतेस ते मी तुला देतो. ये भाऊनील, देव तुला आशीर्वाद देव. तुझ्यासाठी मी खूपच चांगला राहिला आहे. तू एक विश्वासणारा आहे, मला माहित आहे तू आहेस. मी विश्वास करतो की तू जे काही मागशील ते सर्व देव तुला देईल, कारण तू एक विश्वासणारा आहेस. आणि त्याचा सेवक म्हणून तुला माझ्या भावा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला तुझे हृदय इच्छिते ते देतो. जा आणि त्याचा स्वीकार कर. देव तुला आशीर्वाद देव. बहीण ब्रूस, मी तुला ओळखतो. ती छोटी परिचारिका जिने माझ्या पाठीत रगडले, ती तुला ओळखत होती, ती तेथली आहे. मोटेल जे जे, ट्विन जे जे, असेच काही त्याच्या जवळची. तू दुसऱ्यासाठी उभी राहतेस आणि आजच्या रात्री तुझ्या वडिलांसाठी तुझी काय इच्छा आहे आजच्या रात्री तुझ्यासाठी? मग शत्रूने डॉक्टरच्या आटोक्या पलीकडे हिसका दिला आहे, पण मी गोफण घेऊन तुझ्या मागे येत आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी गोफेनेचा बाण थेट त्या खड्ड्यावर मारतो जो मूत्रपिंडामध्ये अडथळा आणत आहे. तो तुला परत देवाकडे त्याच्या घरामध्ये आणेल. आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला माहिती आहे. आमेन. श्रीमान, तुम्ही या मनुष्याचे वडील आहात काय? तुम्ही विश्वासणारे आहात काय? तुमच्या डाव्या बाजूला खाली एक अंतर्गळ आहे. महाशय, तुम्ही विश्वास करता काय? देव तुम्हाला ते देईल आणि त्याचे एक सेवक म्हणून. प्रभू, या हाताने कदाचित कठीण दिवसाचे काम केले असेल. येथे काहीतरी करण्यासाठी एका उद्देशाने आला असेल. पित्या, त्यांच्या हृदयातील इच्छा पूर्ण कर, जसे आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो की तू करशील. आमेन. संशय करू नका, तो अंतर्गळ तुम्हाला त्रास देणे थांबवेल आणि तुम्ही एकदम ठीक व्हाल. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. भाऊ, तू एक विश्वासणारी आहेस, नाही का? तू एक विश्वासणारी आहेस आणि या सर्व आशीर्वादांची तू एक वारस आहेस. आभारी. पित्या, मी माझ्या या बहिणीला अग्निखाली लक्ष्याच्या मधोमध आणतो आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तिला शत्रूच्या ताब्यांतो तुझ्याकडे परत आणतो. आमेन. ते बरोबर याच प्रकारे होईल. फुफ्फुसाची शस्त्रक्रिया. हे प्रभू, ही तरुण स्त्री येथे उभी असताना ती अजूनही आपल्या तारुण्यात आहे. मी तिच्यासाठी प्रार्थना करीतो आणि एक फुफ्फुस जे बाहेर काढले जाईल आणि तिला आपले उरलेले आयुष्य वाकावे लागेल. तू आमचा पिता आहेस आणि प्रार्थनेच्या अग्नीचा नियम अगदी बरोबर तिच्यावर धरतो. अगदी सरळ त्या फुफ्फुसावर मी ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाठवतो की त्या फुफ्फुसावर आदळून ते बरे करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे मी मागतो. आमेन. तू बहीण गिब्स, बरोबर, तुझे मस्तक माझ्यापासून वळवले आहे. बहीण गिब्स, तू एक विश्वासणारी आहेस आणि देवाच्या सर्व कृपादानांची वारीस आहेस. प्रभू, जसे तू दाविदाला त्याच्या पित्याची मेंढरी राखण्यासाठी एक गोफण दिली, त्याचप्रमाणे जे गोफण तू मला दिले आहे त्यासहित मी तिला तुझ्याकडे आणतो. आणि जर शत्रू त्या मेंढरांच्या मागे आला तो भीत नव्हता. तो ते छोटेसे गोफण घेऊन सरळ त्या सिंहाच्या आणि अस्वलाच्या मागे जाऊन ते मेंढरू परत आणतो. ही एक विश्वासाची प्रार्थना आहे. तू मला सांगितले, जर मी लोकांना विश्वास ठेवण्यास लावले आणि प्रामाणिक राहिलो, मी आजच्या रात्री बहीण जर्कला परत आणतो. मी तिला शत्रूच्या हातांतून हिसकावितो. ती तुझे मेंढरू आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तिला पित्याच्या मेंढवाड्यात परत आणतो. आमेन. बहीण लोबी, उच्च रक्तदाब, आणि तू एक विश्वासणारी आहेस. हो का बहीण लोबी? सर्व कृपादानाची एक वारीस. मग पित्या, देवा, मी आजच्या रात्री या प्रार्थनेचा हेतू देवाचे ते गोफण म्हणून बहीण लोबीच्या उच्च रक्तदाबासाठी ठेवतो. आणि असे हो की पुढच्या वेळी जेव्हा डॉक्टर तो रक्तदाब घेईल तो तिच्यावर बघू आणि म्हणू तो आता ठीक आहे. तिला माहीत असेल ते कोणी केले. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी हे तिला देतो. आमेन. होय, मी इच्छा करीतो की जर माझे वडील आजच्या रात्री येथे असते तर मी त्यांच्यासाठी आता या क्षणी प्रार्थना केली असती. मी तुझ्या वडिलांसाठी सुद्धा करीन. मला समजते. स्वर्गीय पित्या, ज्या मनुष्याने या मुलाचे पालन केले असे की हा मुलगा केवळ त्याच्यामुळे आजच्या रात्री या पृथ्वीवर आहे आणि त्याचा स्वतःचा मुलगा इच्छा करतो की त्याचा पिता परत आणला जावा. तो पलीकडल्या जगात पापामध्ये आहे, मद्यपी आहे. हो प्रभू, विश्वासाने आणि सामर्थ्याने आणि जे काही मी फेकू शकेन त्यासहित मी ही छोटीशी गारगोटी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाठवितो. ज्या सैतानाने पलीकडे त्या गोष्टीने त्याला पकडले आहे त्याच्यावर मी ती गोफणाने मारतो आणि त्याने त्याला सोडून जावे आणि तो सुरक्षित मेंढवाडात येऊ येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. तो मिळविण्याची तुमची इच्छा आहे, तुम्हाला अशा प्रदेशात यावयाचे आहे जेथे सर्व आश्वासने आहे. आणि आता परमेश्वर हा मुलगा दुसऱ्या बाजूला मुक्काम करून नदीच्या पलीकडे गेला आहे आणि यार्दीन भरलेली आहे आणि त्याच्याकडे नदी पार करण्यासाठी कोणताही मार्ग नाही त्या मार्गाशिवाय जो तू बनवशील, ज्याप्रमाणे तू यहोशवा आणि इस्रायलसाठी मार्ग बनवला होतास. आणि पित्या, मी तुझा सेवक म्हणून तुझ्याकडे मागतो, ओ देवा, आमच्या या मौल्यवान भावाचा या वचन दत्त देशात प्रवेश होऊ दे. हे वचन असा की त्या दुसऱ्या बाजूला जेथे मी मागच्या एका रात्री गेलो होतो, मला विशेष अधिकार असू दे की मी त्याला घेऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून सांगेन, माझ्या मौल्यवान भावा, हे कबूल कर प्रभू, त्याला परमेश्वराचा आश्वासन दिलेला पवित्र आत्मा मिळो. आमेन. हे प्रभू, माझ्या या दयाळू भावासाठी हा हात जो माझ्यासाठी दयाळू राहिला आहे आणि माझ्यासाठी काही गोष्ट केल्या आहेत ज्या कधीही विदित करण्यात आल्या नाहीत, हा भाऊ विश्वास करतो. परंतु मधुमेह जो त्या शत्रूपासून आहे आणि जो या मित्राला हिसकवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जो शत्रू विचार करीतो की तो या मुलाला हिसकावू शकतो, पण मी त्याच्या मागे येतोय. प्रभू, मी हा दगड पूर्ण विश्वासाने गोफणीने फेकून तुझे स्वतःचे तुझ्याकडे परत आणण्यासाठी येतोय. येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या मधुमेहावर मी आघात करतो. माझ्या भावा, पित्या, तुझ्या मेंढरांना तुझ्या मेंढवाड्यात परत घेऊन ये. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हे प्रभू, आमच्या बहिणीला हा स्थूलपणा ठाऊक आहे. जसे वैद्य म्हणतात, ही गोष्ट अशी आहे की जी जीव घेऊ शकते. विमा दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक पौंड स्थूलता एक वर्ष कमी करते आणि ही बहीण सन्मानाने व परमेश्वराच्या गौरवात जगू इच्छित आहे. आणि येथे कोणताच वैद्य असा नाही की जो हे करू शकतो. पित्या, परमेश्वरा, हे फक्त तुझ्या हातात आहे आणि ही बहीण बेल यांचा खूप विश्वास आहे आणि अशा संकटात तिने खूप दयाळूपणा आणि सामंजस्य दाखविले आहे आणि अशा स्थितीत ती पुढे जात आहे. ती खूप अशा खोल संकटांतून पार गेली आहे. मी तिच्यासाठी आज रात्री तुझ्याकडे येतो प्रभू. तो जो शत्रू पलीकडे उभा आहे त्याच्याकडे मी तुझ्या नावाने येत आहे. साधेल तो अचूकपणा लक्ष करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तो विश्वासाचा खडक त्या शत्रूच्या दिशेने फेकून देतो ज्याने तिला घेरले आहे. प्रभू त्याचे तुकडे करतो आणि त्याला तिच्यापासून हाकलून देतो की हिरव्या कुरणाप्रमाणे आणि संत पाण्याप्रमाणे पुन्हा स्थापित हो. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो. आमेन. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. सिस्टर बेल, फक्त विश्वास धरा. बहीण स्पेन्सर, मला नक्कीच माहीत आहे बहिणी, मी विश्वास ठेवतो बहीण स्पेन्सर. आमेन. आमेन. प्रभू, या बहिणीने मागितल्याप्रमाणे तू तिला दे. मी जाणतो. होय बाईसाहेब, होय श्रीमान, मला माहीत आहे. होय, आपण सर्व बहीण स्पेन्सरशी परिचित आहात आणि जाणतो की कशा प्रकारे ती आणि भाऊ जेस कठीण परिस्थितीत
कसे काय त्या चर्च मधून खाली येऊन पोहोचले आहेत.
जेव्हा मी दुसऱ्या बाजूला पार करून जाईन तेव्हा ते अशा प्रकारे धडपड करीत नसणार. ते तरुण असतील. ओ भाऊ जेस, जर मी केवळ तुला माहीत आहे आणि मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे कसे फक्त त्या छोट्याशा पलीकडे तू पुन्हा सुंदर मुलगी होशील आणि भाऊ जेस तरुण मुलगा, देवाने तुम्हाला वचन दिले आहे. आता लक्ष दे, मी तुला लहानशी शिकवण देऊ इच्छितो हे विचारात घेऊन की तू शेवटचा आहेस, कारण मला माहित आहे हे तुमचे छोटे मूल चार्ली, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू इच्छिता. मी ही एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही कधी वचनामध्ये वाचले आहे जेथे पवित्र शास्त्र म्हणते, पॉल त्या रोमी अधिकाऱ्याला म्हणाला, तुम्ही मला व्यवस्थितपणे ऐकू शकता का? पॉल त्या रोमी अधिकाऱ्याला म्हणाला, जेव्हा त्याने तलवार उघारली स्वतःचा जीव घेण्यासाठी, तेथे फिलिपात जेव्हा पॉल तुरुंगात होता आणि भूमिकंपाने दरवाजा हादरला, तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव आणि तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. कधी हे ऐकले आहे का? तुझे आणि तुझ्या घराण्याचे. आता ऐका, जर तुमच्याकडे स्वतःच्या तारणासाठी पुरेसा विश्वास आहे, तर तुमच्याकडे आपल्या घराण्याच्या तारणासाठी पुरेसा विश्वास नसावा का? परमेश्वर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते साध्य करील. आणि प्रभू, मी बहीण स्पेन्सर आणि भाऊ स्पेन्सर यांच्यासाठी प्रार्थना करतो. आजच्या रात्री ते प्रत्येक लहान मुलं, ते आणि त्यांची मुले त्या तेजस्वी आनंदी प्रदेशात जेथे कोणताही आजार नाही किंवा वृद्धत्व नाही, दुःख किंवा निराशा नाही, आणि इकडचे हे छोटेसे जीवन एखाद्या निघून गेलेल्या भयानक स्वप्नाप्रमाणे अंधुक होईल. प्रभू, त्यांना तू हे बहाल कर. तिच्या सर्व मुलांना आणि पतीला आणि सर्व तिच्या प्रिय व्यक्तींना आणि सर्व जे तिच्यावर प्रेम करतात आणि ते सर्व ज्यांच्यावर ती प्रेम करते, ते सर्व तिच्या बरोबर असोत येशूच्या नावात, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 82 वर्षाची, ज्याप्रमाणे जग मागे पडत आहे बहीण स्पेन्सर, छान. तुम्ही तर अगदी 20व्यात जाण्यास तयार आहात. तुम्ही पहा. होय बाई साहेब, होय, फक्त त्याच्यावर विश्वास धरा बहीण स्पेन्सर आणि तुम्ही पार करा. आणि तो म्हणाला, आणि मी तुमच्या बरोबर उभे असताना या रात्री मी निश्चितपणे सांगतो बहीण स्पेन्सर, प्रभूच्या दयेने मी तुम्हाला आणि जेसला पलीकडे प्रभूच्या मळ्यात पाहिन. तरुण आणि सुदृढ तुम्ही सर्व धावत असाल, हाका मारत असाल, माझ्या भाऊ, माझ्या भाऊ, मी तुम्हाला पाहिन. तिच्या नसा पित्या परमेश्वरा, ही मुलगी जी आजारी आहे आणि औषधी तिच्यावर काम करीत नाही, तिची ही एक अडचण आहे, पण मी तिच्यासाठी तुझ्याकडे येतो प्रभू. मी तुझ्याकडे येतो पित्या, मी येतो आणि मागतो की मला मार्गदर्शन कर की मी त्यावर अग्नीने मारा करावा. आजारपणाला तू शून्यवत कर, त्याच्या पाठीला निशाणा करून. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीतो की तो त्या उदासीनतेचे तुकडे करो. आणि पहा, प्रभूच्या मेंढराला त्याच्या मळ्यात परत आणो. आमेन. स्वर्गाच्या प्रभू, ते 6 लेकरे ज्यांच्यासाठी ही बहीण मागते त्यांना वाचव. तिने ब्रदर डॉल्टन यांच्या सुंदर मुलींची साक्ष ऐकली आहे. ती तिच्या 6 लेकरांसाठी मागते बापा, तिच्या इच्छेप्रमाणे कर बापा. ते तिला अशा प्रदेशात भेटोत जेथे रात्र नाही आहे, परंतु ते ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सुरक्षित व त्याच्या कवचाखाली आहेत. आमेन. तुम्ही इच्छिल्याप्रमाणे हो बहिणी, ही माझी प्रार्थना आहे. मी तुझ्यावर विश्वास करतो. क्वचितच काही आहे जे याला बरे करू शकते. ते काहीतरी देतात जे यासारखे दिसते. हो, काहीतरी औषध आसिटामिन सारखे दिसणारे, ते एक कोरितेसोन आहे, ते त्याला असे संबोधतात. ते तुम्हाला जवळजवळ ठार मारते. पण पहा, बघा, हा संधिवात एका सिंहासारखा आहे. जो मेंढरू बळकावून आपल्या मार्गाला पळाला आहे. आता एक गोफण काय करील? अरे बापरे, तिथे एक मोठा गर्जना करणारा सिंह मेंढरू पकडून आहे आणि त्याला मेंढरू आवडते म्हणून तो मेंढरू घेऊन पळाला आहे. पण दाविदाने गोफण घेतले आणि त्याच्या मागे गेला. पहिले आता बघा, त्याच्याकडे 5 दगड होते. विश्वास, एफ ए आय टी एच, स्वतः विश्वास, इन आय इन, त्याची गोफण त्याच्या हातात आहे, जे ई एस यू एस, येशूवर. तो त्याला अचूक मारणारच. काहीतरी घडायलाच हवे. आपण आजच्या रात्री या प्रार्थनेद्वारे त्या संधिवाताच्या मागे जाऊया. देव तुला ते देवो, तिला नावात बाप्तिस्मा घ्यायचा आहे, तिचा बाप्तिस्मा हवा असे तुम्ही इच्छिता? धन्यवाद बहिणी. ह्यामुळे नाही की तो खरा रस्ता आहे, ह्यामुळे की आता जर बायबल मध्ये असे असते की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा मी विश्वास ठेवला असता व मी त्याला धरून राहिलो असतो. बहिणी, मला याहून काही वेगळे हवे नसते, मला तसेच हवे असते. मला कशानेही मी माझ्यासाठी जबाबदार असणार आहे, तुम्ही पहा. आणि मला तसेच सांगावे लागेल त्याप्रमाणेच, अगदी ज्याप्रमाणे ते सांगितले जाते, कोणत्याही वेगळ्या प्रकारे नाही, परंतु प्रामाणिकपणे. आणि आता बापा, मी तिच्या प्रियजनांसाठी तुझकडे येतो. तिला संधिवात झालेला आहे आणि येथे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेऊ इच्छिते, कारण बाप्तिस्मा हा प्रवेशद्वार आहे, तो खुला दरवाजा आहे. येथेच यहोशवाने एक मार्ग उघडला जो वचनदत्त देशात पार करून जाण्यासाठी एक मार्ग ठरला. तेथे 2 किंवा 3 मार्ग होते तर एकमेव मार्ग होता. पेत्र पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या दिवशी जेव्हा पहिली ख्रिस्त सभा स्थापित झाली, मार्ग दाखवून म्हणाला, पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. जे कोणी त्या समान मार्गापासून चुकले नाही त्या प्रत्येकाने वचनदत्त देशात प्रवेश केला. त्यातील काही जण पलीकडे जाऊ इच्छित होते, खाली त्या पात्राच्या मार्गावर, आणि पॉल म्हणाला, तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला आहे? तुम्ही ओलांडून कुठे जात आहात? आणि ते म्हणाले, खाली येथे जेथे योहान आणि पाहिले. तो म्हणाला, बरे, योहान आणि फक्त वेळ आणि जागा यांच्यावर निर्देश केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले, त्यांनी योग्य बाप्तिस्मा घेतला आणि त्या पलीकडे जाऊन त्यांना पवित्र आत्मा मिळाला. छान, प्रभू तो बाप्तिस्मा या बहिणीला आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तू बहाल कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. भाऊ लायल, ओ भाऊ, होय कधीतरी, होय मला हर्ष होतो. देव तुला आशीर्वादित करो. तू आता आपल्या अभिवचनाच्या देशाकडे त्या रस्त्यावर आहेस. कदाचित मी त्याविषयी म्हणेन. तुमच्यातल्या कित्येकांना माहीत आहे, अगदी प्रभूचे कार्य मला अभिषिक्त करण्याअगोदर एक दिवस आम्ही तेथे मासेमारी करीत होतो, खाली तेथे नदीवर अथवा सरोवरावर. आणि मी लहान मासळी पकडत होतो तेव्हा पवित्र आत्मा माझ्यावर उतरला. तेथे एक हा माणूस जो यहोवा विटनेस संस्थेतला आहे तो तेथे होता. भाऊ बँक्स बोर्ड येथे कुठेतरी आहे, ते आत कुठेतरी आहे, जो माझा शेजारी आहे. हा लायल आहे आणि हे लोक यहोवा विटनेस या संस्थेशी संलग्न होते. आणि ते म्हणाले, एक दिवस जेव्हा आम्ही मासेमारी करीत होतो तेव्हा या मुलाने ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्याला मी सांगितले त्याच्या जीवनात जे काही होते आणि जे जे त्याच्या जीवनात घडले आणि त्याबद्दल सर्व काही जे त्याने आता काही वेळा अगोदर मला सांगितले. आणि त्याने आता ज्याला आपल्या जीवनातून बाहेर घालवून दिले, बरोबर आहे ते जे काही होते ते अगदी बरोबर आहे. त्याचे वडील एक वाचक होते. काय त्याचे वडील येथे आपणात हजर आहेत बिली? आणि त्याने व त्याच्या पत्नीने दोघांनी बाप्तिस्मा घेतला येशू ख्रिस्ताच्या नावाची साक्ष देण्यासाठी येथे या तलावात. आणि हा माणूस माझ्या बरोबर होता. एक दिवस, बँक्स कुठे आहेस तू? आज तो येथे आहे का? होय, मागे तेथे कोपऱ्यात तो आहे. आणि आम्ही मासेमारी करीत होतो. आणि भावा, माझ्या लहान मुलाने एक छोटे पिल्लू जीवे मारले. त्या लहान वयोवृद्ध मांजरीला काही पिल्ले होती आणि त्याने त्यातले एक पिल्लू उचललं आणि खाली टाकले. मी विचार केला आणि मी म्हणालो, परमेश्वर असे म्हणतो. आणि आम्ही संपूर्ण रात्र मासेमारी केली परंतु आमच्या हाती काहीच लागले नाही. पुढच्या सकाळी आम्ही मासेमारी करीत होतो मागील एक लहान खाडीमध्ये. ब्लू गिल नावाच्या छोट्या माशासाठी हा एक लहान मासा आहे आणि भाऊ लायलकडे मोठी काठी होती आणि त्याने ती पूर्ण एका छोट्या ब्लू गलला गिळू दिली. त्याच्याकडे मोठा गळ होता. त्याने तो बाहेर खेचेपर्यंत तो मोठा गळ त्या छोट्या ब्लू गिलच्या पोटापर्यंत खाली गेला आणि जेव्हा त्याने तो बाहेर ओढला तेव्हा त्याला तो मिळण्यासाठी त्या ब्लू गिलच्या पोटांतून आथडी आणि सर्व काही खेचावे लागले आणि फक्त तो पूर्णपणे बाहेर खेचला कारण तो मोठा गळ ब्लू गिलच्या पोटात अडकला होता. आणि जेव्हा त्याने तो बाहेर काढला त्याने तो खाली पाण्यात टाकला आणि तो फक्त 4 ते 5 वेळा थरथर कापला आणि बस, कारण त्याची आतडी आणि त्याचे श्वसेंद्रिय त्याच्या तोंडांतून बाहेर येऊन लटकत होती आणि तो तेथे जवळजवळ अर्धा तास तरंगत होता. मागे झुडपामध्ये तरंगत होता आणि मी तेथे मासेमारी करीत होतो आणि अचानक पवित्र आत्मा येऊन मला म्हणाला, माशाबरोबर बोल. मी म्हणालो, लहान माशा, प्रभू येशू ख्रिस्त तुला तुझा जीव परत बहाल करो. आणि तो लहान मासा जो पाण्यावर मृत पडला होता त्याच्या बाजूने वळला आणि गेला बाहेर पाण्यामध्ये तितक्याच वेगाने जितका तो जाऊ शकला. भाऊ लायल आणि भाऊ वूड त्या ठिकाणी उपस्थित होते. भाऊ लायल म्हणाले, भाऊ ब्रॅनम, हे माझ्यासाठी होते कारण मी त्या लहानाला म्हणालो. आज रात्री मी तुम्ही काय म्हणालात मी सांगू शकतो. जेव्हा त्यांनी त्याच्यातून आतडी बाहेर खेचली तेव्हा ते सहज म्हणाले, ती त्याची शेवटची जीवनाची संधी हरवून बसला. ते म्हणाले, ते माझ्यासाठी होते. आणि मी म्हटले, नाही भाऊ लायल, ते तसे नव्हते. भाऊ बॅग्स मागे बसले आहे. ते म्हणाले, या जगात कितीतरी लोक, कितीतरी हजारो लोक असतील ज्यांना जिथे आपण या क्षणी उभे आहोत तेथे उभे राहून देवाला खाली येऊन अशा प्रकारे काहीतरी कामगिरी करताना बघण्यास आवडले असते. दुसऱ्या शब्दात त्याला आवडते. मी विश्वास करतो की आम्हा सर्वांना जसे पेत्राला वाटले तसे वाटले. येथे असणे किती चांगले आहे. मी येथे 3 मंडप बांधतो. पाहिले, ते बरोबर आहे. आता भाऊ लायल, तुम्ही पवित्र आत्म्याने आता अभिषिक्त आहात. तुम्ही मिसर सोडून आलेले आहात. लसुणाचे भांडे आणि जगातील घाण मागे राहिली आहे. तुम्ही आता यार्देनेच्या काठ्यापाशी उभे आहात, अगदी ओलांडून पलीकडे. देव तुम्हाला पलीकडे नेवो. लायल, सामर्थ्यशाली देवा, येथे तुझे पारितोषिक आहे. प्रभू, तो खरोखरच भीषण अशा अवस्थेत होता, परंतु माझे हृदय त्याच्यासाठी रडले. आमच्या प्रार्थनेने त्या गोठलेल्या हवेला पलीकडे घालवून लावले आणि ज्या गोष्टीने त्याला पकडले होते ती त्याच्यापासून निघून गेली आहे. तिचा पूर्ण चुरा झाला आहे आणि आता तो यार्देनेकडे चालत आहे. त्याला वचनदत्त देशात घेऊन जा प्रभू आणि त्याला त्या लोकांमध्ये शिक्कामोर्तब कर, जेणेकरून त्या उत्कृष्ट दिवशी जेव्हा आम्ही पलीकडे भेटू मला त्याच्या अलिंगनाचा स्पर्श जाणून ओरडू दे. माझ्या मौल्यवान भावा, मी त्याला ओळखतो. प्रभू, बॅग्सलाही त्याच्या सोबत आण. आई आणि वडील आणि ते सर्व, बहीण आणि ते संपूर्ण उत्तम कुटुंब प्रभू तो आणशील का? प्रभू, आम्हा सर्वांची पलीकडे भेट होऊ दे आणि ते प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरू दे. मी येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. तुम्हाला ते मिळेल. भाऊ, देव तुम्हाला आशीर्वादित करो. भाऊ लायल, होय भाऊ, एका दूरच्या दूरध्वनीवर कोणीतरी मरणाला टेकला आहे आणि तेथे जात असताना सभा भाऊ नेविलकडे सुपूर्त करतो.
God has done some wonderful things for us today. My expectations are fully met. Let us stand together to our feet. Remember the service then Wednesday night. Be praying much, all dissatisfied, uncertain hearts, be much in contact with God. The time is at hand.
Yes.
Now is the time. Today is the day of salvation. God bless each and every one of you visitors and people from distances. Our prayer is that God shall give you journeying mercy back to your places of abode. Nice to have had you with us. And pray for us as you go that the Lord will bless in this place too. Our Heavenly Father, as your servant has come tonight to do the office work of thy servant and prophet, standing in between the gap, making up the hedge, coming to us with the burning passion of thy servant as baptized with the Holy Ghost and given the office of prophet to speak to this generation. Help us today and tonight to receive the message that comes to us, Lord, the exhortation to be prepared. Bless each and every one that goes from the doors of this building tonight. May the sickness that's upon us that we know nothing about, may your blessed grace and power preserve and protect and heal us and keep us until that time when you're ready to transfer us to the other side. Bless all the discouraged and disappointed, the fearful, and those who are weak. God, we pray tonight for a special visitation, Holy Ghost benediction to rest upon each wayfarer, each pilgrim, each stranger in our gates, each one who goes out the door tonight. May that veil covering of blood from the cross of Calvary sufficiently cover and provide. Heal us when we're sick. Keep us by thy mighty power. Anoint us for service. Let us walk in love before thee all the days of our life. And we'll praise thee for this, for we ask it in Jesus Christ's name and for his sake. Amen. And God bless you. And we're happy to have had you. Shake hands with one another.
Just daydream on all three things on the singles.
तुम्ही जे काही माझ्यासाठी केले त्याची खरोखर दाद देतो, ते काढ आणि होय श्रीमान खरोखर दाद देतो. तर मग आम्ही विश्वासाचा खडक पाठविला. सभोवतालचा एक मनुष्य तेथे होता. तर मग मी त्याच्या मागे येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना पाठविली. एक तासापासून तेथे पडून आहे. नाडीचा ठोका नाही, श्वास नाही, काहीच नाही. श्वास नाही, नाडीचा ठोका नाही, श्वासोश्वास नाही, काहीच नाही. डोळे वर करून व्यासपीठावर पडला. हे अजून चालू आहे. कृपया येथे लक्ष द्याल का? एका तासा अगोदर वर इंडियाने येथे एक तरुण प्रचारक प्रचार करत असताना व्यासपीठावर मृत्युमुखी पडले. एक प्रख्यात प्रचारक वर इंडियाना इथे प्रचार करत, ते जेव्हा प्रचार करत होते तेव्हा पडे होऊन पडले आणि व्यासपीठावर मृत्यू पावले. तेथील पाळक आले आणि त्याने मला कॉल केला. ते आत्म्याच्या अभिषेकाखाली प्रचार करीत असता मृत्युमुखी पडले, पुढे होऊन पडले. डोळे वर करून त्यांचा श्वासोश्वास बंद झाला. त्यांना मृत घोषित केले आहे. ते एक तासापासून मृत्यू झाले आहेत आणि त्यांना कशाने तरी सांगितले की मंडळीला कॉल करावा आणि मला प्रार्थना करण्यास सांगा. म्हणून मी प्रार्थना केली आहे त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये परत आणण्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर विश्वासाने सामील व्हा की जेणेकरून ती प्रार्थना उद्देश चुकविणार नाही. त्याला ताजेतवाने करून पुन्हा परत आणेल. धन्यवाद. मी तुम्हाला बुधवारी पगेपर्यंत देव तुम्हा बरोबर असो. जॉर्जिया आणि आजूबाजूच्या परिसरांतील तुम्ही लोक हो, बाय बाय. देव तुम्हा बरोबर असो.
car to get in our car. That made me feel awful good. We didn't have fun. He's always been so good. Oh, is that coming? So nice. Is this where you live?
Yes.
How do you do? How are you doing?
This is my little mama.
Yes. Is my son?
Oh, it's my little mama.
Your little mama. Well, she sure looks like
she's been wonderful.
Yeah, it's fine. And, they got a special place for little mamas across the river. As you know this morning, the Virgin Mary. It is so beautiful. I just know that the first one is I'm so glad you're here. Looking real good, sister. Here, and I'm so glad. God bless you and your husband and your children. Bye, honey. God bless you,
John. I can't tell you how much it's nice to go and worship with you today.
Thank you, sir. Thank you. I'm so glad you were here. Enjoy being with you and worshiping with you, too.
Well, I'm